Spiritual Food in Due Season. This message by Brother William Marion Branham was delivered on Sunday evening, 18th July 1965 at the Branham Tabernacle in Jeffersonville, Indiana, USA. आध्यात्मिक भोजन योग्य समयी हा संदेश रविवारी संध्याकाळी 18 जुलै 1965 साली ब्रॅनम टॅबरनॅकल जेफरसनविले इंडियाना संयुक्त राज्य अमेरिका येथे प्रसारित केला गेला.
Not this way.
कसे आता या मार्गाने.
Let's remain standing now with our heads bowed.
आपली मस्तके झुकवीत असता आता आपण उभे राहूया.
Lord, may this not only be a song, but be the very depths of our heart singing out, Now I believe.
परमेश्वरा, हे फक्त एक गाणेच असू नये, तर आपल्या खोल अंतकरणांतून गायलेले गीत असू दे, आता मी विश्वास ठेवतो.
The disciples said one time after Jesus had done some many mighty works, they said, Lord, now we believe.
येशूने अनेक महान चमत्कार केल्यानंतर एकदा शिष्य म्हणाले, ते म्हणाले, प्रभू, आता आम्ही विश्वास ठेवतो.
Jesus said, do you now believe?
येशू म्हणाला, आता तुम्ही विश्वास ठेवता काय?
They said, we believe that thou knowest all things and need that no man teach thee.
ते म्हणाले, आमचा विश्वास आहे की तुला सर्व काही माहीत आहे आणि कोणीही मनुष्याने तुला शिकविण्याची गरज नाही.
So Father, tonight we realize that you don't need our teaching, but we need yours.
तर पिते, आज रात्री आम्हाला हे समजले आहे की तुला आमच्या शिक्षणाची गरज नाही, परंतु आम्हाला तुझ्या शिक्षणाची गरज आहे.
So we pray that you will teach us how to pray, how to live, and how to believe.
म्हणून आम्ही प्रार्थना करीतो की तू आम्हाला प्रार्थना कशी करावी, कसे जगावी आणि कसा विश्वास ठेवावा हे शिकीव.
Grant it, Lord, through this service tonight.
प्रभू, आज रात्री या सेवेच्या माध्यमातून ते प्रदान कर.
If we lack anything, give it to us, Lord. We ask it in Jesus' name. Amen.
जर आमच्यात काही उणीव असेल तर ते आम्हास दे. प्रभू, आम्ही ते येशूच्या नावाने मागतो. आमेन.
I know many of you are standing again tonight.
मला माहित आहे की तुमच्यापैकी बरेच जण आज रात्री पुन्हा उभे आहेत.
And outside met groups that said they couldn't get in, and they're listening to the radio in the different cars.
आणि बाहेर समूहांना भेट दिली तेव्हा ते म्हणाले की ते आज जाऊ शकले नाहीत आणि ते वेगवेगळ्या गाड्यांमध्ये रेडिओवर ऐकत आहेत.
And now we'll try to make just as quick as we can tonight on Sunday night we give over to pray for the sick. Have a prayer line as we get one up here.
आणि आता मी आज रात्री शक्य तितक्या लवकर आटोपण्याचा प्रयत्न करू. रविवार रात्री आम्ही आजारी व्यक्तींसाठी प्रार्थनेकरिता देत आहोत. येथे एक प्रार्थनेची रांग लावूया, यासाठी आम्ही येथे एक जण वर घेऊ शकतो.
But we are dedicating this service tonight for prayer for the sick.
परंतु आम्ही आज रात्रीची ही सभा आजाऱ्यांकरिता प्रार्थना करण्यासाठी समर्पित करीत आहोत.
And I want you to get built up now in the holy oracles of God in the faith of this hour.
आणि माझी इच्छा आहे की आपण आता तयार व्हावे देवाच्या या पवित्र वचनामध्ये, विश्वासामध्ये, या समयाच्या विश्वासात.
The faith that's going to take more faith than ever was in any age. For this has to be rapture in faith. Be taken up.
विश्वास कोणत्याही पूर्वीच्या युगात असणाऱ्या विश्वासापेक्षा जास्त विश्वास लागणार आहे, कारण हा विश्वास रूपांतराचा असायला हवा उचलले जाण्यासाठी.
And so we want you to believe tonight and all that you have seen, heard, the word that you have heard preached, the signs and wonders that you have seen done.
आणि म्हणून आमची इच्छा आहे की तुम्ही आज रात्री ज्या गोष्टी पाहिल्या, ऐकल्या, प्रचार केलेले वचन ऐकले, त्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवावा. ती चिन्हे व अद्भुते जी तुम्ही घडताना पाहिली आहेत.
We want you to accumulate all that together in your heart and consider it, whether if that be God or not.
आमची इच्छा आहे की तुम्ही ते सर्व एकत्रितपणे आपल्या अंतकरणात जमा करावी आणि त्यावर विचार करावा की तो देव आहे किंवा नाही.
It's like Elisha of old said, if God be God, then serve him.
ते जुन्या काळाच्या अलिशा प्रमाणे आहे, जर देव देव असेल तर त्याची सेवा करा.
And if Jesus is the center of all things to the Christian, then I think we ought to let loose of everything else and cleave to him.
आणि ख्रिस्ती लोकांसाठी जर येशू सर्व गोष्टींचे केंद्र असेल, तर मग मला वाटते की आपण सर्व काही सोडले पाहिजे आणि त्याला चिकटून राहिले पाहिजे.
Remember, he is the center. He is the North Star. He is the ultimate. He is the absolute.
लक्षात ठेवा, तोच केंद्र आहे, तो उत्तरेचा तारा आहे, तो अंतिम आहे, तो परिपूर्ण आहे.
And if he is the North Star, there's only one thing that'll point to the North Star. That's your compass that you're sailing with.
आणि जर तो उत्तरेचा तारा असेल, तर उत्तरेच्या ताऱ्याकडे लक्ष वेधून घेणारी फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आपण ज्यांतून प्रवास करीत आहोत ते आपले होकायंत्र आहे.
And the compass that I'm trying to sail with is the word. And the word always points to him.
आणि ते होकायंत्र जे मी तुमच्यासह प्रवासासाठी वापरित आहे तो शब्द आहे, आणि शब्द नेहमीच त्याला दर्शवितो.
And we feel like it, we're going through a great time of distress and trials, perplexity of time and distress between the nations and all kinds of things happening.
आणि आम्हाला असे वाटते की आम्ही संकटे आणि परीक्षांच्या महान काळातून जात आहोत. दुःख आणि गोंधळाचा समय इतर राष्ट्रांमध्ये आणि सर्व प्रकारच्या गोष्टी घडत असताना.
And sometimes I get engulfed like everywhere I look, it's like in a ship out on the sea. And I've been given charge of the boat.
आणि कधी कधी मी वेढला जातो, सर्वत्र मी पाहतो ते जणू काही समुद्रावर एका जहाजाप्रमाणे असल्यासारखे भासते, आणि मला बोटीची जबाबदारी देण्यात आली आहे.
And how are we going to make it?
आणि आपण ती कशी सांभाळणार आहोत?
Here comes one with a white cap, 100 times bigger than a ship.
आणि येथे एक पांढऱ्या टोपीसह येतो जो माझ्या जहाजापेक्षा 100 पट मोठा आहे.
But we will caress them everyone. We are more than victors through him.
परंतु आपण त्या प्रत्येकावर विजय मिळवू, आपण त्याच्याद्वारे महाविजयी आहोत.
The captain, the chief captain has got a hold of the string on the end of the ship. He'll pull it through.
कप्तान, मुख्य कप्तान, त्याच्या हाती जहाजाच्या शेवटी असलेल्या दोरीचा ताबा आहे, तो त्या माध्यमांतून ती खेचेल.
We'll caress every one of them.
आपण त्यापैकी प्रत्येकावर विजय मिळवू.
Now, tonight, so we can hurry and let you get out early.
आता आज रात्री आपण घाई करूया यासाठी की तुम्हाला लवकर बाहेर पडता येईल.
We appreciate your long drives and so forth and how you have to drive and the sacrifice you have to make.
आम्ही आपल्या दीर्घ प्रवासाचे आणि अशा गोष्टींचे आणि तुम्हाला कसा प्रवास करावा लागतो आणि त्याग जो तुम्हाला करावा लागतो त्याबद्दल कौतुक करतो.
See, that makes me to where I'd just like to stand and just keep talking and doing everything I can to help you.
आणि पहा, त्यामुळे मला येथे उभे राहणे आवडते आणि आपल्या मदतीसाठी मी सर्व काही बोलतो आणि करत राहतो.
But when I'm here, I try to press in everything that I possibly can to give help for that moment that we're now here.
परंतु जेव्हा मी येथे असतो तेव्हा मी येथे शक्य असलेल्या प्रत्येक गोष्टीवर दाब देण्याचा, त्या क्षणासाठी मदत करण्याचा प्रयत्न करतो ज्यात आता आपण आहोत.
Then you take, if you give people too much at a time, they can't remember.
मग आपण जर तुम्ही लोकांना एकाच वेळी जास्त दिले तर ते लक्षात ठेवू शकत नाहीत.
You've got to just take one thing and hold it right to the person until they see that.
आपल्याला फक्त एक गोष्ट घ्यावी लागेल आणि त्या व्यक्तीला ती समजेपर्यंत पकडून ठेवावी लागेल.
And then when they get that solid in their heart, then they'll then teach them something else, just step by step as we go.
आणि मग जेव्हा ते त्यांच्या अंतकरणामध्ये ठळकपणे घेतात मग त्यांना काहीतरी वेगळे शिकवा तर क्रमाक्रमाने जसे आपण पुढे जातो.
Now you pray, be of a good courage, and believe now tonight for healing.
आता आपण प्रार्थना करा आणि चांगली हिंमत बाळगा आणि बरे होण्यासाठी आज रात्री विश्वास करा.
I don't think there's any question in your mind about the time we're living.
मला वाटत नाही की आपण राहत असलेल्या वेळेबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न आहे.
I don't believe there's a question in your mind about whether God is in the midst of his people or not.
मला वाटत नाही की देव आपल्या लोकांमध्ये आहे की नाही याबद्दल तुमच्या मनात एखादा प्रश्न आहे.
I believe you all believe that.
माझा विश्वास आहे की तुमच्या सर्वांचा यावर विश्वास आहे.
And there's no doubt in my mind about it.
आणि याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही.
And I know my people, my friends, the friends of Christ, the children of Christ believe that.
आणि मी माझे लोक, माझे मित्र, ख्रिस्ताचे मित्र आणि ख्रिस्ताची लेकरे यांना ओळखतो आणि यावर विश्वास ठेवतो.
And it gives me great pleasure to get to see when you know that you have a message from God and you give it to the people and see the people respond to that.
आणि मला हे पाहून फार आनंद होतो जेव्हा आपण जाणता की आपल्याकडे देवापासून संदेश आहे आणि आपण ते लोकांना देता आणि लोकांना त्यावर प्रतिसाद देताना पाहता.
Then you look back and say, thank you, Father.
मग आपण मागे वळून म्हणता, पित्या धन्यवाद.
Oh, what a joy it is then to see the children eating the bread that's been sent to them.
Oh, मुलांना पाठवलेली भाकर त्यांना खाताना पाहताना किती आनंद वाटतो.
Do you realize that was a vision years ago right at this tabernacle?
आपल्याला माहित आहे की वर्षांपूर्वी याच आराधनालयात एक दृष्टांत पाहिला होता.
That's right, the bread of life.
ते बरोबर आहे, जीवनाची भाकर.
Brother Neville, you remember it mighty time.
बंधू नेवील, तुम्हाला कदाचित ते आठवत असेल. तो एक सामर्थ्यवान समय.
Now, let us turn, if you want to follow the reading or mark it down.
आता आपण वळूया, जर आपल्याला वचनाचे अनुसरण करायचे असल्यास किंवा त्यास खाली चिन्हांकित करायचे असल्यास.
Just, I don't believe it would be appropriate to have a service without reading God's word and passing a few comments. If it's going to be a healing service or any kind.
तर मला वाटत नाही की देवाचे वचन वाचल्याशिवाय आणि काही टिप्पण्या दिल्याशिवाय सभा घेणे योग्य ठरेल, जर ती एक आरोग्य सभा किंवा कोणत्याही प्रकारची असेल.
वी ऑल अंडरस्टँड देयर नो स्ट्रेंजर्स अमंग अस आय सपोज.
आम्ही सर्व जाणतो, माझ्या मते आपल्यामध्ये कोणी अनोळखी नाहीत.
बट वी ऑल अंडरस्टँड व्हॉट हीलिंग इज.
परंतु आपण सर्वांना हे समजले आहे की आरोग्य काय आहे.
नथिंग इज समबडी डज फॉर यू, इट्स व्हॉट गॉड हॅज ऑलरेडी डन फॉर यू.
हे असे नाही जे कुणीतरी तुमच्यासाठी काही करत आहे, हे तुमच्यासाठी देवाने आधीच केले आहे.
Salvation's on the same line.
तारण त्याच धर्तीवर आहे.
The only thing is to get the people to believe that's the truth.
केवळ एकच गोष्ट ती म्हणजे लोकांना हेच सत्य आहे यावर विश्वास ठेवण्यास लावणे.
And God teaches it in his word and then proves it to them who will believe it. Or he said, all things are possible to them that believe.
आणि देव हे त्याच्या वचनामध्ये शिकवितो आणि नंतर जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना ते सिद्ध करून दाखवतो, कारण त्याने म्हटले आहे जे विश्वास करतात त्यांना सर्व गोष्टी शक्य आहेत.
You say there's nothing impossible with God.
आपण म्हणता देवाला काहीही अशक्य नाही.
You believe that?
तुम्ही त्यावर विश्वास ठेवता?
There's nothing impossible with you either.
आपल्याला काहीही अशक्य नाही, दोहोपैकी एक.
For all things are possible to them.
त्यांना सर्व गोष्टी शक्य आहेत.
God is one person to them that believe.
देव एक व्यक्ती आहे त्यांना जे विश्वास ठेवतात. पहा.
So there's nothing impossible with you for you if you can only believe.
जर आपण केवळ विश्वास ठेवू शकत असाल तर आपल्यासाठी काहीही अशक्य नाही.
Now in 1 Kings the 17th chapter I want to read the first 7 verses, the Lord willing.
आता पहिले राजे 17व्या अध्यायात प्रभूची इच्छा असल्यास मी पहिली 7 वचने वाचू इच्छितो.
And Elijah the Tishbite, who was of the inhabitants of Gilead, said unto Ahab, As the Lord God of Israel liveth, before whom I stand, there shall not be dew nor rain these years, but according to my word.
इलिया तिशबी जो गिलादा मधील रहिवासी होता अहाबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर जिवंत आहे आणि मी त्याच्या हुजुरास असतो. जी वर्ष आता येणार त्यात दहीवर अथवा पाऊस पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.
And the word of the Lord came unto him, saying, Get thee hence, and turn eastward. Turn thee eastward, and hide thyself by the brook Cedrus, that is before Jordan.
परमेश्वरचे वचन त्याला प्राप्त झाले की येथून निघून पूर्व दिशेस जा व यार्देने समोरच्या करीत ओहळा नजीक लपून रहा.
And it shall be that thou shalt drink of the brook, and I have commanded the ravens to feed thee there.
आणि असे होईल की त्या ओहळाचे पाणी तुला प्यायला मिळेल आणि मी कावड्यांना आज्ञा केली आहे ते तुला अन्न पुरवतील.
Notice, feed thee there, not somewhere else, there.
लक्षात ठेवा, तुझे तेथे पोषण होईल, कुठेही नाही तेथे.
So he went and did according unto the Lord, or the word of the Lord, for he went and dwelt by the brook Cedrus, that is before Jordan.
तेव्हा तो गेला आणि त्याने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे किंवा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे केले, कारण तो यार्देने समोरच्या करीत ओहळा नजीक जाऊन राहिला.
And the ravens brought him bread and flesh in the morning and bread and flesh in the evening, and he drank of the brook.
आणि कावळे त्याला भाकर व मांस सकाळी आणून देत आणि भाकर व मांस संध्याकाळी आणून देत आणि त्या ओहळाचे पाणी तो पी.
And it came to pass after a while that the brook dried up because there had been no rain in the land.
काही दिवसांनी ओहळ आटून गेला कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही.
Lord, add his blessings to the reading of his word.
परमेश्वर त्याच्या वाचलेल्या वचनास आशीर्वाद देऊ.
And now, tonight, I will take a text from there. It's called Spiritual Food in its Season.
आणि आता आज रात्री मला तेथून एक मजकूर घ्यायचा आहे ज्याला आध्यात्मिक भोजन योग्य समयी म्हणतात.
This morning we had a lesson on doing God a service, or trying to do Him a service, without being the time, the season, the place, or the person.
आज सकाळी आम्ही देवाची सेवा करणे यावर एक पाठ घेतला होता, किंवा त्याची सेवा करण्याचा प्रयत्न करणे शिवाय वेळ, हंगाम, ठिकाण किंवा ती व्यक्ती.
Now, this is spiritual food in due season.
आणि आता हे आध्यात्मिक भोजन योग्य समयी.
This prophet Elijah, we know very little about him.
हा संदेष्टा एलिया, त्याच्याविषयी आपल्याला फारच कमी माहिती आहे.
But we know that he was God's servant, the servant of God for that hour.
पण आम्हाला माहित आहे की तो देवाचा सेवक होता आणि त्या समयासाठी देवाचा सेवक होता.
And God has used his spirit that was up on Elijah already three times and promises twice more. Five times for grace.
आणि देवाने त्याचा आत्मा जो एलियावर होता तो तीन वेळेस वापरला आहे आणि आणखी दोनदा येण्याचे अभिवचन दिले आहे, पाच वेळा कृपेसाठी.
He used it upon Elijah. It came on Elisha in a double portion.
त्याने तो एलियावर वापरला, त्याचा दुप्पट भाग अलिशावर आला.
So John the Baptist is supposed to come just to issue in the Gentile bride and come with Moses to take the Jews home.
बाप्तिस्मा करणारा योहान यावर होता आणि परराष्ट्रीय वधूवर येणार आहे आणि यहुद्यांना घरी नेण्यासाठी मोशे बरोबर आला.
Five times that God promises to use the spirit of Elijah and already done it three times.
ते बरोबर आहे, पाच वेळा एलियाचा आत्मा वापरण्याचे देवाने वचन दिले आहे आणि त्याने हे तीन वेळा केले आहे.
Now, this great prophet, we don't know where he come from, we know he is a Tishbite.
आता हा महान संदेष्टा तो कुठून आला हे आम्हाला ठाऊक नाही. आम्हाला माहित आहे की तो एक तिशबी होता.
But how he come, we know a little about the prophets. We don't know where they come from.
पण तो कसा आला आम्हाला संदेष्टांविषयी फारच कमी माहिती आहे. ते कुठून आले हे आम्हाला ठाऊक नाही.
Very seldom, as I don't know of any, that come out of the church or had any genealogy behind them.
फार क्वचितच, म्हणून मला माहित नाही की ते चर्चमधून बाहेर पडले किंवा त्यांच्या मागे कोणती वंशावळी आहे.
It's just ordinary man that was fearless and many times uneducated.
ते केवळ सामान्य पुरुष होते जे नीडर होते आणि पुष्कळ वेळा अशिक्षित होते.
And they never done any writing themselves.
आणि त्यांनी स्वतःहून कोणतेही लिखाण कधीच केले नाही.
Isaiah and Jeremiah, a couple of them done some writings, but this great man Elijah never wrote one thing.
यशया आणि इर्मया या दोघांपैकी काहींनी काही लेखन केले, पण या महान माणसाने एलियाने कधीही एकही गोष्ट लिहिलेली नाही.
Many of them didn't write. Maybe they couldn't write.
त्यापैकी बऱ्याच जणांनी लिहिले नाही, कदाचित ते लिहू शकले नाहीत.
But they were men that were rugged.
पण ते दणकट पुरुष होते.
There's no man in the Bible like those ancient prophets.
बायबलमध्ये पूर्वीच्या संदेष्टांसारखे कोणीही मनुष्य नाही.
They defied kingdoms, kings, peoples, churches, and everything else that stood firm on the word of God, and God proved them to be right.
त्यांनी राज्ये, राजे, लोक, चर्च आणि इतर सर्व गोष्टींचे रक्षण केले आणि देवाच्या वचनावर ठाम उभे राहिले आणि देवाने त्यांना योग्य असल्याचे सिद्ध केले.
They were very rugged individuals.
ते खूप दणकट व्यक्ती होते.
And this Elijah was one of the ruggedest of all of them.
आणि हा एलिया या सर्वांपैकी एक दणकट व्यक्ती होता.
He was a man of the wilderness.
तो अरण्यांतील मनुष्य होता.
He came out of the wilderness. He lived in the wilderness.
तो अरण्यांतून बाहेर आला, तो अरण्यात राहत असे.
The Bible said he dressed hairy. He had sheepskin wrapped around him and a piece of leather of camel skin wrapped around his loins.
बायबल म्हणते त्याचे वस्त्र केसाळ होते, त्याच्या कमरेभोवती मेंढरांचे कातडे गुंडाळलेले आणि उंटाचे कातडे गुंडाळलेले होते.
Very whiskers over his face, and I'd imagine he was a very rugged looking man and to look at.
त्याच्या चेहऱ्यावर मिश्या, आणि मी कल्पना करीतो की दिसण्यात तो एक अत्यंत दणकट मनुष्य होता. आणि त्याच्याकडे पहा.
But we don't, they all didn't all die. They're not all dead.
पण आम्ही नाही, ते सर्व मरण पावले नाहीत, ते सर्व मृत नाहीत.
In the days of the Nicaea Council, any of you people have read the Nicaea Council of the early church?
नायसिया सभेच्या दिवसात तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी, ज्यांनी नायसिन काउन्सिल ऑफ अर्ली चर्च वाचले आहे.
When they wanted to make an organization out of it and break up all the other churches and come into one, when they had that Nicaea Council,
जेव्हा त्यांना त्यातून एखादी संस्था तयार करायची होती आणि इतर सर्व चर्च फोडून एकत्र व्हायचे होते, तेव्हा त्यांच्याकडे नायसिया सभा आली.
Rugged man like Elisha coming there from the wilderness, eating herbs alone. Great rugged man.
अलिशा सारखे दणकट पुरुष तेथे अरण्यांतून आले, केवळ औषधी वनस्पती खात. महान दणकट पुरुष.
But the dignitaries, the high-ups under Constantine and so forth, still their voice.
परंतु कॉन्स्टंटाईन अंतर्गत असलेल्या मान्यवर उच्च व्यक्तींनी आणि अशा सारखे त्यांचा आवाज शांत केला.
Because those being prophets know that the corn of wheat of the church bride had to fall in the ground the same as the corn of wheat in the bridegroom had to fall in the ground.
कारण ते संदेष्टे असल्याने त्यांना हे ठाऊक होते की मंडळीच्या वधूच्या गव्हाचा दाणा जमिनीत पडलाच पाहिजे, तशाच प्रकारे वराच्या गव्हाच्या दाण्यालाही जमिनीत पडावे लागले. आणि तेथे तो हजार वर्षासाठी पडला.
That's why they write in the books today, where is that silent God that could stand and look, see little children murdered and women torn to pieces by lions and set the skies and say nothing about it?
म्हणूनच आज पुस्तकामध्ये ते लिहितात, तो शांत देव कुठे आहे जो उभा राहून हे पाहू शकतो, जो लहान मुलांचा खून झाल्याचे आणि स्त्रियांचे सिंहांनी तुकडे केलेले पाहतो आणि आकाशात बसतो आणि त्याबद्दल काहीच बोलत नाही.
They don't know the word.
त्यांना वचन माहित नाही.
That corn of wheat's got to fall in the earth.
तो गव्हाचा दाणा पृथ्वीवर पडला पाहिजे.
How could a righteous God stand look at his own son die and be spit on and so forth?
नीतिमान देव उभे राहून आपल्या स्वतःच्या पुत्राच्या मरणाकडे आणि त्याच्यावर थुंकणे इत्यादी गोष्टी कशा पाहू शकतो?
But it's according to the word, it has to be.
परंतु हे वचनानुसार आहे, तसे होणे आवश्यक होते.
That's what it is even to this hour.
आणि तशाच प्रकारे ते या समयापर्यंत आहे.
This man, he was a great man.
हा मनुष्य तो एक महान मनुष्य होता.
He had a sinful generation before him.
त्याच्या पुढे ही पापी पिढी होती.
Ahab was king. His father before him had been evil.
अहाब राजा होता, त्याच्या आधी त्याचा पिता दुष्ट होता.
Ever since Solomon, there's been one evil king after the other.
सलमोनापासून तेथे एकानंतर एक दुष्ट राजे होते.
And this man Ahab, who reigned 22 years in Samaria, was the worst of all of them.
आणि हा पुरुष अहाब, ज्याने शमरोन मध्ये 22 वर्षे राज्य केले, हा या सर्वांपैकी सर्वात वाईट होता.
He was a real modernist.
तो खरा आधुनिकतावादी होता.
He believed in religion, certainly.
नक्कीच त्याचा धर्मावर विश्वास होता.
And he had everything in a modern trend.
आणि त्याच्याकडे आधुनिक कलाप्रमाणे सर्व काही होते.
He had his 400 Hebrew prophets, all of them well schooled and trained.
त्याच्याकडे 400 इब्री संदेष्टे होते, जे सर्व सुशिक्षित व प्रशिक्षित केले गेले होते.
God sent him one, he wouldn't believe it. And that was Elijah.
देवाने त्याच्याकडे एक पाठवला आणि तो त्यावर विश्वास ठेवणार नव्हता, आणि तो एलिया होता.
But Elijah, this Tishbite, was a man of the wilderness.
पण एलिया हा तिशबी अरण्यातील माणूस होता.
Not a smooth man, he was a rugged man.
दुर्बल मनुष्य नाही, तो एक दणकट मनुष्य होता.
One day after Ahab had sinned until God could stand it no more, he spoke to Elijah in the wilderness.
एके दिवशी अहाबाने पाप केल्यानंतर परमेश्वर यापुढे ते सहन करू शकत नव्हता, तो अरण्यात एलियाशी बोलला.
And here he comes down the road to Samaria, as I've often illustrated.
आणि तेथे तो शमरोनाच्या वाटेवर खाली आला, जसे मी बऱ्याचदा स्पष्ट करतो.
Maybe the white whiskers sticking out around his face, bald head shining in the sun, little old narrow eyes.
कदाचित पांढऱ्या मिशा त्याच्या चेहऱ्याभोवती चिकटलेले असतील, टक्कल पडलेले डोके, उन्हात चमकत असेल, लहान वयस्क अरुंद डोळे.
Back there with a stick in his hand, a smile in his face, walked right up to the king of Israel and said, "Not even dew will fall till I call for it."
तेथे हातात काठी, त्याच्या चेहऱ्यावर हास्य, मग तो इस्रायलाच्या राजाकडे गेला आणि म्हणाला, तेथे मी सांगेपर्यंत दव ही पडणार नाही.
God give us man like that. Man who know what they're doing with thus saith the Lord.
देव आम्हाला अशा माणसांना देतो, पहा माणसे ज्यांना प्रभू असे म्हणतो या वचनाचे काय करावे हे ठाऊक आहे.
Now we find out that before he did this, that God had called him.
आता आपल्याला हे समजले की त्याने हे करण्यापूर्वी देवाने त्याला बोलावले होते.
God had talked to him, and therefore he wasn't afraid of anything.
देव त्याच्याशी बोलला होता, आणि म्हणूनच त्याला कशाचीही भीती वाटत नव्हती.
He wasn't afraid of his message. It wouldn't happen. He knew it would happen.
तो त्याच्या संदेशाला घाबरत नव्हता, तसे होणार नाही, त्याला ठाऊक होते हे घडणारच.
He knew it was according to the word of the Lord, and he knew he was God's prophet for the hour.
हे परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आहे हे त्याला ठाऊक होते, आणि त्याला हे माहित होते की तो त्या समयासाठी पाठविलेला देवाचा संदेशता होता.
Therefore, whether the king had cut his head off, throw him in jail, whatever they do, it made no difference to him. He had a commission. Thus saith the Lord, right in the face of the king.
म्हणूनच राजा आपले डोके कापून टाको की त्याला तुरुंगात टाको, ते काहीही करो, परंतु यामुळे त्याला काहीही फरक पडला नाही. त्याच्याकडे प्रभू परमेश्वर असे म्हणतो ही सेवकाई होती, अगदी राजाच्या समोर.
What a rugged person.
किती धनकट व्यक्ती.
But before he did this, predicted this great drought.
परंतु त्याने हे करण्याआधीच या मोठ्या दुष्काळाचे भाकीत केले.
For God will not let sin go unpunished.
कारण देव पापाला शिक्षा न करता राहू देणार नाही.
There must be punishment.
शिक्षा झालीच पाहिजे.
What good is a law without a punishment?
एका एका शिक्षेशिवाय कायद्याला काय अर्थ असणार?
What would it do good says against the law to run the light and no fine behind it or no punishment behind it?
तो काय चांगले करील? समजा विद्युत निर्मिती ही कायद्या विरुद्ध आहे, आणि त्यामागे कोणताही दंड नाही की त्यामागे कोणतीही शिक्षा नाही, तर तो कायदा ठरणार नाही.
So there's a punishment to sin.
म्हणजेच तेथे पापाला शिक्षा आहे.
And when God makes a law and that law is defied, then there's got to be punishment for that.
आणि जेव्हा देव कायदा बनवितो आणि तो कायदा अवमानला जातो, तर त्यासाठी तेथे शिक्षा झालीच पाहिजे.
And this nation had violated all of his laws.
आणि या राष्ट्राने त्याच्या सर्व नियमांचे उल्लंघन केले होते.
Oh, they had big church, they had the temple.
अरे त्यांच्याकडे मोठी मंडळी होती, त्यांच्याकडे मंदिर होतं.
They had plenty of educated men.
त्यांच्याकडे खूप सुशिक्षित पुरुष होते.
They had prophets all over the country. Had schools of them. Turned them out like a machine.
त्यांच्याकडे संपूर्ण देशात संदेष्टे होते, त्यांच्या शाळा होत्या आणि त्यांना यंत्राप्रमाणे घडवत होते.
And they had plenty of prophets. They had plenty of priests. They had plenty of scribes. And they had plenty of religion, but they were away from the word of God.
त्यांच्याकडे पुष्कळ संदेष्टे होते, त्यांच्याकडे पुष्कळ याजक होते, त्यांच्याकडे पुष्कळ शास्त्री होते आणि त्यांच्याकडे पुष्कळ धर्म होते, परंतु ते देवाच्या वचनापासून दूर होते.
So God called a man outside of any of their ranks at all and sent him in with thus saith the Lord.
म्हणून देवाने त्यांच्या कुळाबाहेरील एका माणसाला बोलावले आणि त्याला प्रभू परमेश्वर असे म्हणतो यासह पाठविले.
Notice how he cares for his own.
आणि लक्षात घ्या, तो आपल्या स्वतःच्या लोकांची काळजी कशी घेत होते.
Before he sent this prophet with the message, he said, Elisha, go down and tell King Ahab these things.
त्याने या संदेशासह संदेश पाठविण्यापूर्वी तो म्हणाला, एलिया खाली जा आणि अहाब राजाला या गोष्टी सांग.
And now, when you do, get yourself away from him right quick, for I have made a place for you to go during the drought.
आणि आता जेव्हा तू करशील तेव्हा ताबडतोब त्याच्यापासून दूर हो, कारण मी दुष्काळात तुला राहण्यासाठी एक ठिकाण बनवले आहे.
I'm going to take care of you, Elijah, if you just preach my word. Do just what I tell you to do.
इलिया, मी तुझी काळजी घेईन जर तू केवळ माझ्या वचनाचा प्रचार करशील. मी जे तुला सांगतो तसे कर.
Now I'm going to type this great ministry tonight of Elijah and the time of Elijah with the hour that we're now in.
आता मी या महान सेवकाचे प्रतीक म्हणून आज रात्री एलिया आणि एलियाची वेळ दर्शविणार आहे, त्या समयाबरोबर ज्यात आपण राहत आहो.
I believe it's a perfect type.
माझा विश्वास आहे की ते एक परिपूर्ण दर्शक आहे.
I think of the nations if we had time to go back, but I want to put plenty of time in the prayer line.
मी राष्ट्रांचा विचार करीतो, जर मी आमच्याकडे परत जाण्यासाठी समय होता, परंतु मला प्रार्थना रांगेसाठी भरपूर वेळ द्यावायचा आहे.
So if we could go back and see Israel had taken Palestine upon the same basis that we took this United States.
जर आपण परत जाऊन पाहू शकलो असतो आणि पाहिले तर इस्रायलाने पॅलेस्टाईनला त्याच आधारावर ताब्यात घेतले होते ज्या आधारावर आपण हे संयुक्त राज्य घेतले.
We come into this United States and drove back the occupants, which was the Indians, and possessed the land.
आम्ही या संयुक्त राज्यात आलो आणि तेथील रहिवाशांना जे भारतीय होते त्यांना हुसकावून लावले आणि तेथील भूमी ताब्यात घेतली.
And so did Israel come into Palestine under the leadership of Joshua, under God, and drove back the occupants and took the land.
आणि म्हणूनच यहोशवाच्या नेतृत्वाखाली परमेश्वराच्या अधीन इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये आले, त्यांनी तेथील लोकांना जबरदस्तीने हुसकावून लावले आणि भूमी ताब्यात घेतली.
And their first kings were mighty men. David, Solomon, great man.
त्यांचे पहिले राजे पराक्रमी पुरुष होते, दावीद, सलमोन आणि महान पुरुष.
Our first presidents were great men, Washington, Lincoln, so forth.
आमचे पहिले अध्यक्ष महान पुरुष होते, वॉशिंग्टन, लिंकन आणि इतर.
Then finally the presidents or the kings become getting more rotten all the time. Finally they ended up with this Ahab.
मग सरते शेवटी राष्ट्रपती आणि राजे अधिकच भ्रष्ट होत गेले आणि शेवटी या अहाबा बरोबरच त्यांचा अंत झाला.
Very type, typical of our day.
खरे प्रतीक आपल्या दिवसाचे दर्शक.
And the people got so modern, they didn't want to hear the true word of the Lord.
आणि लोक इतके आधुनिक झाले की त्यांना परमेश्वराचे खरे वचन ऐकायची इच्छा नव्हती.
And you can imagine on a modern people like that what a real true servant of God would sound like to them.
आणि आपण कल्पना करू शकतो की अशा आधुनिक लोकांना देवाचा खरा सत्य सेवक कसा वाटला असेल.
Why he was crazy. He was out of his mind. There couldn't be such a thing.
का बरे त्यांच्यासाठी तो वेडा होता. त्याचे डोके फिरले आहे. तेथे अशी गोष्ट असू शकत नव्हती.
They were religious, very religious.
ते धार्मिक अत्यंत धार्मिक होते.
They had sincere man, they had sincere people. They're very religious.
त्यांच्याकडे प्रामाणिक पुरुष होते. त्यांच्याकडे सच्चे लोक होते. ते खूप धार्मिक होते.
So he knew that it would take more than just an ordinary theology. It would take more than any ordinary message. It would take more than just preaching the word. To crack their stony hearts.
म्हणून त्याला हे कळले होते की त्याच्याकडे केवळ सामान्य धर्मशास्त्रापेक्षा अधिक असण्याची आवश्यकता होती. हे कोणत्याही सामान्य संदेशापेक्षा अधिक असायला हवे. त्यांची कठोर अंतकरणे फोडण्यासाठी केवळ वचनाचा प्रचार करण्यापेक्षा अधिक गोष्टींची गरज होती. त्याला ठाऊक होते त्या लोकांवर न्याय पाठवण्यासाठी प्रभू परमेश्वर असे म्हणतो हे असायला हवे.
So he knew that when he went out with thus saith the Lord, and it was thus saith the Lord, to spurn that was judgment.
म्हणून त्याला हे समजले की जेव्हा तो प्रभू परमेश्वर असे म्हणतो या वचनासह गेला आणि ते प्रभू परमेश्वर असे म्हणतो होते ते झिडकारून देणे म्हणजे न्याय होता.
We see that in our day too. You see that in any day.
आपण ते आपल्या दिवसातही पाहतो. आम्ही ते कोणत्याही दिवसात पाहतो.
It's nothing left but judgment when you step over the line of mercy.
जेव्हा आपण दयेची मर्यादा ओलांडतो तेव्हा तिथे न्यायाशिवाय दुसरे काहीच शिल्लक राहत नाही.
Now, that type there that I'm going to type Elijah with the church today, the church of today.
आता तेथे हे दर्शक आहे की मी एलियाला आजच्या मंडळी बरोबर दर्शक म्हणून दाखवणार आहे. आजची मंडळी
जस्ट बिफोर जजमेंट he received this message.
Agdi nyay yenyapurvi tela ha sandesh prapt zala.
Elijah, he represented being cared for in the natural, his natural food, because it wasn't going to rain now according to the word of God for 3 years and 6 months or until Elijah called for it.
Elia ethe darshavito naisargik kritya tyachi kaalji ghetli geli. त्याच्या नैसर्गिक अन्नाची काळजी घेतली कारण आता पाऊस पडणार नव्हता. देवाच्या वचनाप्रमाणे 3 वर्षे आणि 6 महिने किंवा एलिया त्यासाठी प्रार्थना करेपर्यंत.
Whatever time you say Elijah, that's what it'll be.
एलिया तू ज्या समय बोलशील त्यावेळी तसे घडेल.
Therefore he walked up to the king and said, there'll not even be dewfall till I call for it.
म्हणून तो राजाकडे गेला आणि म्हणाला मी सांगेपर्यंत तेथे दहीवर पडणार नाही.
That's quite a load, isn't it? That's quite a message.
हे खूपच भारी आहे नाही का. तो एक जोरदार संदेश आहे.
And now we're going to type that with the spiritual drought of today.
आणि आता आम्ही ते आजच्या आध्यात्मिक दुष्काळाबरोबर दर्शक म्हणून पाहणार आहोत.
Now we all know, we're very aware that there is a great spiritual drought in the land today, spiritually speaking.
आता आपल्या सर्वांना माहित आहे आपल्याला पूर्णपणे जाणीव आहे की आध्यात्मिक दृष्ट्या बोलत असता आज देशात मोठा आध्यात्मिक दुष्काळ आहे.
And you know that was predicted by the prophets just before the second coming of Christ would be.
आणि तुम्हाला माहिती आहे की संदेष्टांनी ख्रिस्ताचे दुसरे आगमन होण्याच्या अगदी अगोदरच त्याची भविष्यवाणी केली होती.
That there will come a famine in the land, and it won't be for bread alone. But for the hearing of the word of God.
ते म्हणाले देशात दुष्काळ पडेल आणि तो फक्त भाकरीसाठी असणार नाही परंतु देवाचे वचन ऐकण्यासाठी असेल.
And that day is now, hearing the true word of God.
आणि तो दिवस आता आहे देवाचे सत्य वचन ऐकणे.
Now, this types of natural drought with the spiritual.
आता हे नैसर्गिक दुष्काळाचे आध्यात्मिक दुष्काळासह दर्शक आहे.
Sin and unbelief by false teachers and modernists in the church had brought the place to this coming on coming judgment.
खोटे शिक्षक आणि आधुनिकतावादी यांच्याद्वारे मंडळीमध्ये पाप आणि अविश्वास यामुळे अशी स्थिती आली होती की येणाऱ्या न्यायाला सामोरे जावे लागले.
Then they had turned from God's word and his prophet to a modern theological terms of the word.
मग ते देवाचे वचन आणि त्याच्या संदेष्ट्यापासून वचनाच्या आधुनिक देवविषयक नियमांकडे वळले.
You notice here, it's just at that time that God always raises up something.
आपल्याला येथे लक्षात येते त्याच वेळी देव नेहमी काहीतरी उभे करतो.
Because he always he does nothing until first he reveals it to the people, and he always reveals it by his servants.
कारण तो सदैव तो प्रथम लोकांना प्रकट केल्याशिवाय काहीही करीत नाही आणि तो नेहमी ते आपल्या सेवकांद्वारे प्रकट करतो.
Now, but Elijah, during this time, had a secret place that God had ordained for him to go to.
परंतु एलिया या समयात एका गुप्त स्थानी होता जी देवाने त्याला जाण्यासाठी नियुक्त केली होती.
That's the thing we want to see now just before we have the prayer line.
तीच गोष्ट आपण प्रार्थनेची सभा घेण्याआधी पाहू इच्छितो.
Elijah had a secret place provided by God himself.
एलियाकडे स्वतः देवाने दिलेली एक गुप्त जागा होती.
Now the church never provided for him. The king never provided for him. He didn't provide himself.
आता मंडळीने त्याच्यासाठी ती कधीच प्रदान केली नव्हती. राजाने त्याला ती कधीच दिली नव्हती. त्याने स्वतः त्यासाठी तरतूद केली नव्हती.
But God provided a secret place for Elijah to be fed all the time during the drought. Where his food was provided day by day.
परंतु देवाने एलियासाठी एक गुप्त जागेची तरतूद केली यासाठी की संपूर्ण दुष्काळात त्याला अन्न मिळावे जेथे त्याला रोज अन्न पुरवले जात होते.
He didn't need to wonder what's going to happen tomorrow, what if the supply run out.
त्याला उद्या काय होणार याबद्दल चिंता वाटण्याची गरज नव्हती किंवा जर पुरवठा संपला तर काय याबद्दल काळजी वाटण्याची गरज नव्हती.
God said, I have commanded the ravens and they'll feed you.
देव म्हणाला मी कावळ्यांना आज्ञा केली आहे आणि ते तुला खायला घालतील.
What a wonderful thing. A type of our secret place in Christ.
किती अद्भुत गोष्ट आहे. ख्रिस्तामधील आमच्या गुप्त स्थळाचे हे एक दर्शक आहे.
When the world council and all is going on today that says the days of miracles is past.
जेव्हा जागतिक परिषद आणि आज जे काही चालले आहे ते म्हणतात चमत्कार करण्याचे दिवस निघून गेले आहेत.
The great powers of God's been taken out of the churches.
देवाचे महान सामर्थ्य मंडळांबाहेर काढले गेले आहे.
They seem like anymore. They don't have nothing but a sounding brass and a tinkling cymbal.
ते असे दिसतात की यापुढे त्यांच्याकडे वाजवणारा पितळ आणि चमकणारा झांजर याखेरीज काही असणार नाही.
We know that to be the truth.
आम्ही जाणतो की ते सत्य आहे.
And form of godliness and denying the power thereof.
आणि सुभक्तीचे बाह्य स्वरूप आणि त्याचे सामर्थ्य नाकारणारी.
Just the same thing that David did this morning with the ox carts. Got away from the word.
ही तीच गोष्ट आहे जी या सकाळी दाविदाने बैलांच्या गाड्यांसह केली. वचनापासून दूर गेला.
When the word was presented and given to him, they did not want it. Therefore, they'd gotten away from it.
जेव्हा वचन सादर केले आणि त्यांना दिले गेले तेव्हा त्यांना ते नको झाले म्हणूनच ते त्यापासून दूर गेले.
That's what these people had done in the days of Elijah, gotten away from the word.
एलियाच्या दिवसात या लोकांनी हेच केले होते. वचनापासून दूर गेले.
They thought they had the word, but they didn't have it.
त्यांना वाटले की त्यांच्याकडे वचन होते परंतु त्यांच्याकडे ते नव्हते.
So notice, then, in the during the time that he was going to punish the unbeliever, he made a way for the believer.
तर मग लक्षात घ्या त्या समय जेव्हा तो अविश्वासणाऱ्याला शिक्षा करणार होता त्यावेळी त्याने विश्वासणाऱ्यांसाठी मार्ग तयार केला.
The same thing he does each time.
तीच गोष्ट तो प्रत्येक वेळी करतो.
In the days when he's going to destroy the world by water, he made a way of escape for Noah.
ज्या दिवशी तो पाण्याने जगाचा नाश करणार होता त्या दिवसात त्याने नोहासाठी बचावाचा मार्ग तयार केला.
In the days that he was going to drown Egypt, he made a way of escape across the sea for his people.
ज्या दिवशी तो मिस्राला बुडविणार होता त्या दिवसात त्याने आपल्या लोकांसाठी समुद्र पार जाण्याचा मार्ग तयार केला.
How God makes his way.
देव त्याचा मार्ग कसा बनवतो.
Where there is no way, he is that way. He is that way.
आणि जेथे कोणताही मार्ग नाही तेथे तो मार्ग आहे. तेथे तो मार्ग आहे.
Now, we realize that we're facing one of the greatest hours that history has ever known.
आता आपण जाणतो की आपण इतिहासातील आतापर्यंत असणाऱ्या सर्वात महान समयापैकी एकाचा सामना करीत आहोत.
It isn't exactly a warhead with a bright shiny missile with a head on it that we should be afraid of. It's the churches we should be afraid of.
ते काही स्फोटक द्रव्याने भरलेले तेजस्वी चमकदार वरचा भाग असलेले क्षेपणास्त्र नाही ज्याची आपण भीती बाळगावी. त्या मंडळे आहेत ज्यांची आपण भीती बाळगली पाहिजे.
It's the hour that we're living that we should watch.
हा तो समय आहे ज्यात आपण राहत आहोत ज्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.
Now notice, but God made a way for Elijah to escape it.
आता लक्ष द्या, परंतु देवाने एलियाला वाचविण्यासाठी एक मार्ग तयार केला.
And he's made a way for his believing children to escape it now. The wrath and things that is to come.
आणि आता त्याने त्याच्या विश्वास ठेवणाऱ्या लेकरांना क्रोध आणि येणाऱ्या गोष्टींपासून वाचविण्यासाठी हा मार्ग तयार केला आहे.
Because God could not be just to judge those people and send them punishment and sink Sodom and Gomorrah and sink Capernaum in the middle of the sea and condemn those generations in Sodom and Gomorrah and then let us do the same thing. And get by with it.
कारण देव न्यायी ठरू शकत नाही त्या लोकांचा न्याय करण्यास आणि त्यांच्यावर शिक्षा पाठविण्यास आणि सदोम व गमोराला बुडविण्यास आणि कफरनहूम समुद्राच्या मध्यभागी बुडविण्यास आणि त्या पिढ्यांचा सदोम व गमोराचा निषेध करण्यास आणि मग आपण तीच गोष्ट करावी आणि त्याद्वारे मिळवावी. आपण न्यायासाठी तितकेच निश्चित आहोत जसे ते न्यायासाठी निश्चित होते.
We notice that
आता आपण पाहतो की
when these things come up, the modern trend of that day, God rose up a man in that day, or raised up a man rather, to combat the forces and they wouldn't listen to it.
जेव्हा या गोष्टी समोर आल्या त्या दिवसाचा आधुनिक कल, त्या दिवसात सैन्याशी लढा देण्यासाठी देवाने एका मनुष्याला उठविले किंवा मनुष्याला उठविले आणि त्यांनी त्याचे ऐकले नाही.
They thought he was crazy. He'd lost his mind.
त्यांना वाटले की तो वेडा आहे, त्याने आपली स्मृती गमावली आहे. तो अरण्यांतील कोणी जुनाट धर्मवेडा मूर्ख एक जंगली वेड लागलेला होता. परंतु तरीही त्याच्याकडे परमेश्वराचे वचन होते. ते आज म्हणतात की वचन म्हणजे ते नाही जे ते म्हणते. अरे बरे, बायबल हे एक इतिहासाचे पुस्तक आहे.
I guess you've seen this now. They claim that Eve didn't eat the apple. She ate a, what was it? I believe it was an apricot. They say now it was an apricot.
माझा अंदाज आहे की आपण हे पाहिले आहे. आता त्यांचा दावा आहे की हव्वेने सफरचंद खाल्ले नाही, तिने खाल्ले. ते काय होते? मला वाटते ते एक जर्दाळू होते. ते आता म्हणतात ते एक जर्दाळू होते.
And then that Moses never brought the children through the Red Sea is a big bunch of reeds up the other end of that sea. He went through a sea of reeds.
आणि मग ते मोशेने मुलांना लाल समुद्रांतून कधीच आणले नाही. हा समुद्राच्या दुसऱ्या टोकापर्यंत बोरूनचा एक मोठा गड होता आणि तो बोरूनचा समुद्र पार करून गेला.
And how did the water, W-A-T-E-R, wall up on both sides and went through on dry land?
मग कशा प्रकारे पाणी W-A-T-E-R दोन्ही बाजूंनी भिंतीसारखे उभे राहिले, ते कोरड्या जमिनीवरून मग ते कसे गेले?
Oh, such nonsense.
अरे असा हा मूर्खपणा.
But you see, it takes that kind of a day to bring God's wrath down upon the people. It doesn't.
परंतु तुम्ही पाहता लोकांवर देवाचा क्रोध येण्यासाठी असेच दिवस लागतात. ते तसे करते.
They say there's no such a thing as these even church people don't believe in miracles.
ते म्हणतात की यासारखी कोणतीही गोष्ट नाही. अगदी मंडळीमधील लोक चमत्कारांवर विश्वास ठेवत नाही. ते म्हणाले मी तुम्हाला $1,000 देईन. म्हणाले मला एक चमत्कार दाखवा, मला एक चमत्कार दाखवा. बरं, त्यांच्या पुढे 10,000 गोष्टी केल्या असत्या तरी त्यांना ते दिसू शकले नसते. का? त्यांनी ते कधीही पाहिले नाही.
You say that's impossible. Oh no, it isn't.
आपण म्हणता ते अशक्य आहे. अरे नाही, ते नाही.
Elijah one time was down at Dothan. And the Syrian army had come over and surrounded the city to taking, because they know that's where the nation's power laid was in that Seir.
Elia एकदा दोथान येथे खाली गेला तेव्हा अरामी सैन्य आले आणि त्याला पकडण्यासाठी शहराला वेढा दिला कारण त्यांना हे माहित होते की त्या राष्ट्राची शक्ती कुठे आहे ती त्या द्रष्टामध्ये होती.
Well, the king, one of the men told the king of Syria, said, "Why, you know, Elijah the prophet, the Tishbite, tells the king of Israel what you talk about in your secret chamber."
कारण राजाला त्यातील एका पुरुषाने अरामाच्या राजाला सांगितले म्हणाला का तुम्हाला माहित आहे तिशबी एलिया संदेष्टा आपण काय बोलत आहात ते इस्रायलाच्या राजाला सांगतो. म्हणाला जा त्या माणसाला पकडा आम्हाला अडथळा आणणारा तो मनुष्य आहे. आणि संपूर्ण अरामी सैन्याने दोथान भोवती वेढा दिला ते सर्व त्या भोवती होते.
The servant of the prophet woke up and he said, "Oh, my father, the armies is all around us here. We're completely surrounded."
आणि गेहजी त्या संदेष्टाचा सेवक झोपेतून उठला आणि तो म्हणाला, "अरे माझे स्वामी, सैन्याने आपल्या भोवती वेढा दिला आहे. आपण पूर्णपणे वेढलेले आहोत."
He said, "Why, there's more with us than there is with them."
तो म्हणाला, "कारण त्यांच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. समजले?"
And the Gehazi looked around and said, "I don't see nobody."
आणि गेहजीने सभोवती पाहिले आणि म्हणाला, "मला कोणीच दिसत नाही." तो म्हणाल, "हे परमेश्वरा, या तरुणाचे डोळे उघड." आणि त्याचे डोळे उघडले आणि सर्व टेकड्या देवदूत आणि रथांनी भरलेल्या होत्या, न पाहिलेले सैन्य.
Elijah walked right out there and the Bible said he smote them blind.
इलिया तेथेच बाहेर गेला आणि बायबल म्हणते त्याने त्यांना आंधळे केले. तो त्यांच्याकडे गेला ते त्याला पाहू शकत नव्हते. बाहेर गेला आणि म्हणाला, "आपण इलियाचा शोध घेत आहात काय?" तो म्हणाला, "होय, आम्ही त्याचा शोध घेत आहोत." म्हणाला, "चला, तो कोठे आहे तुम्हाला सांगतो." आणि त्यांना शमरून आत नेले थेट सरळ तेथे जेथे बाहेर सैन्य होते आणि त्यांना मिळाले. आता बायबल म्हणते त्याने त्यांना आंधळे केले, त्याने समस्या दूर झाली.
And people are so spiritual blind today, though the Lord God come down in the midst of the people and do anything and the things he promised, they still can't see it.
आणि आज लोक आध्यात्मिक दृष्ट्या इतके आंधळे आहेत, जरी प्रभू देव लोकांच्या मध्ये खाली आला आणि काहीही केले आणि अशा गोष्टी केल्या ज्याविषयी त्याने अभिवचन दिले होते, तरीही ते त्या गोष्टी समजू शकत नाहीत.
They are spiritually blind. Don't know God, don't know his great power.
ते आध्यात्मिकरित्या आंधळे आहेत, देवाला ओळखत नाहीत, त्याचे महान सामर्थ्य ओळखत नाहीत.
Now, we notice that they did that in the days of Elijah and they still do it today.
आता आपल्या लक्षात आले आहे की त्यांनी एलियाच्या दिवसात हे केले आणि ते आजही करतात.
God smites them blind.
देव त्यांना आंधळे करतो.
They say today that there is no miracles. There is no such a thing. All this is emotion.
ते आज म्हणतात की तेथे कोणतेही चमत्कार नाहीत, तेथे अशी काही गोष्ट नाही, या सर्व भावना आहेत.
And they said the same thing about Elijah, because when he was taken up and Elisha took his place, a young man went bald-headed young.
ते एलिया बद्दल असेच बोलले, कारण जेव्हा तो वर घेतला गेला आणि अलिशा त्याच्या जागी आला, एक तरुण पुरुष, तरुण, टक्कल पडलेला. मुलं त्याच्या मागून धावत गेली आणि म्हणाली, "अरे टकल्या, एलिया बरोबर तू का वर गेला नाहीस?" पहा, लोकांनी त्यांनी सुरुवातीलाच त्यावर विश्वास ठेवला नाही. बऱ्याच गोष्टी करण्यात आल्या तरीही.
And this great man of God had been translated into heaven by a chariot of fire and the people still didn't believe it.
आणि या देवाच्या महान पुरुषाचे स्वर्गात अग्नीच्या रथाद्वारे रूपांतर केले गेले आणि लोकांनी तरीही त्यावर विश्वास ठेवला नाही.
And had their little children run behind this man and say, "Oh, bald head, why didn't you go up?"
आणि त्यांची लहान मुले या माणसाच्या मागे लागली आणि म्हणाली, "अरे टकल्या, तू वर का गेला नाहीस? पहा."
And then the prophet cursed the children and she bear killed 42 of them.
आणि मग संदेशाने त्या मुलांना शाप दिला आणि एका अस्वलीने त्यांतील 42 मुलांना ठार मारले.
Now notice, today as it was then, they put their own interpretation to the word.
आता लक्षात घ्या, आज जसे तेव्हा होते त्यांनी वचनाला आपला अर्थ लावला.
Now if they want to do that, that's up to them. But they try to make us believe it.
आता जर त्यांना तसे करायचे आहे तर ते त्यांच्यावर अवलंबून आहे, परंतु ते आपण त्यावर विश्वास ठेवावा म्हणून प्रयत्न करतात.
The Bible said that this word of God is of no private interpretation.
बायबल मध्ये असे म्हटले आहे की या देवाच्या वचनाचा खासगी अनुवाद नाही.
God does his own interpretation.
देव स्वतः त्याचा अनुवाद करतो.
God confirms his word and that's the interpretation of it.
देव त्याच्या वचनाला पुष्टी देतो आणि तोच त्याचा अनुवादक आहे.
As I many times said, he said in the beginning, let there be light. And there was light.
मी बऱ्याच वेळा म्हटल्याप्रमाणे तो सुरुवातीला म्हणाला प्रकाश हो आणि तेथे प्रकाश झाला.
That don't need to be interpreted. It happened.
त्याचा अर्थ लावण्याची गरज नाही, त्याप्रमाणे घडले.
He said a virgin could see. She did.
तो म्हणाला एक कुमारी गर्भवती होईल, ती झाली.
He said he poured out his spirit. He did.
तो म्हणाला तो आपला आत्मा ओततो, त्याने ओतला.
And he said in the last days the things that he would do and he's doing it.
आणि तो म्हणाला शेवटच्या दिवसांत या गोष्टी तो करील आणि तो त्या करत आहे.
It don't need any interpretation. God's doing his own interpreting.
त्याला कोणताही अर्थ लावण्याची आवश्यकता नाही, देव स्वतः त्याचा अनुवाद करीत आहे.
No matter what foolish man say, that doesn't stop God a bit.
मूर्ख माणूस काहीही बोलला तरी ती गोष्ट देवाला जराही थांबवू शकत नाही.
When Jesus was on earth, he had as much unbelief to contend with as we have today and maybe more.
जेव्हा येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याला इतके अविश्वासाचे झगडावे लागले जेवढे आज आपल्याकडे आहे आणि कदाचित त्यापेक्षाही जास्त.
But it didn't stop him. He went right on. Performing and carrying out his duty and God confirming everything he done.
परंतु त्यामुळे तो थांबला नाही, तो कर्तव्य बजावत आणि आपली कर्तव्य पार पाडत गेला आणि देव त्याने केलेल्या सर्व गोष्टींची पुष्टी देत होता.
He said, I'm not by myself. My father and I are one. He dwells in me. It ain't me that doeth the works, it's the father that dwelleth in me.
तो म्हणाला मी स्वतःहून काही करीत नाही, माझा पिता आणि मी एक आहोत. तो माझ्यामध्ये राहतो, ती कृत्य करणारा मी नाही, तो पिता आहे जो माझ्यामध्ये राहतो.
And if I do not his works, then don't believe me. But if I do the works, then yet you can't believe me. Believe the works.
आणि जर मी त्याची कृत्य करीत नाही तर माझ्यावर विश्वास ठेवू नका, परंतु जर मी ती कृत्य करतो आणि तरीही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवित नाही तर त्या कृत्यावर तरी विश्वास ठेवा.
In other words, they search the scriptures, he said. For that's where you think you got eternal life, is by knowing the scriptures.
पहा, दुसऱ्या शब्दात ते शास्त्रलेख शोधतात. तो म्हणाला कारण तुम्हाला असे वाटते की शास्त्रलेख पाळण्याद्वारे तुम्हाला शाश्वत जीवन प्राप्त होते.
And the scriptures itself testifies of me. And what a statement.
आणि तो शास्त्रलेख स्वतः माझ्याविषयी साक्ष देतो. आमेन. काय विधान आहे.
They are they, the scriptures, that tell you who I am, Jesus said.
येशूने म्हटले तेच ते शास्त्रलेख आहेत जे तुम्हाला मी कोण आहे ते सांगते.
It's the scriptures that tell you the hour that we're living in.
हे शास्त्रलेख आहेत जे सांगतात की आपण कोणत्या समयात राहत आहोत.
And the things that you see done, it's God himself among his people.
आणि आपण ज्या गोष्टी केलेल्या पाहतो तो देव स्वतः आपल्या लोकांमध्ये आहे.
Nothing can raise the dead but God.
देवाखेरीज मेलेल्यांना कोणीही उठू शकत नाही.
Nothing can do the things that he's doing now but him.
तो ज्या गोष्टी आता करत आहे त्या त्याच्याशिवाय कोणीही करू शकत नाही.
For the Bible said he's the same yesterday, today and forever.
बायबल मध्ये म्हटले आहे की तो काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे.
Now, we see that modern trend of the people then. All the days are past, there's no such a thing as miracles, the people are all emotionally worked up.
आता आपण लोकांची आधुनिक प्रवृत्ती पाहतो तर अरे ते दिवस निघून गेले आहेत, तेथे चमत्कारांसारखी कोणतीही गोष्ट नाही, सर्वजण भावनिकरित्या काम करीत आहेत.
Listen to that Elijah, the prophet, cried against them and their theologians.
एलिया संदेष्टांच्या एका त्यांच्या विरुद्ध आणि त्यांच्या धर्म विद्वानांच्या विरोधात ओरड करा.
Notice he spoke as if he was God himself.
लक्ष द्या, तो बोलला जणू काय तो स्वतः देव होता.
Elijah spoke as if he was God himself. The dew will not fall from heaven until I call for it. Amen. Yes, sir.
एलिया स्वतः देव असल्यासारखा बोलला. मी प्रार्थना करेपर्यंत आकाशांतून दहीवर पडणार नाही. आमेन. होय महाशय.
The prophet had been so long in the presence of God.
संदेष्टा इतका वेळ देवाच्या उपस्थितीत होता.
The prophets of the Old Testament or any time when they live in the presence of God until they become the word, their message is the word itself.
जुन्या कराराचे संदेश ते किंवा कोणत्याही काळातले जेव्हा ते देवाच्या उपस्थितीत राहत जोपर्यंत ते वचन बनत नाही त्यांचा संदेश स्वतः वचन असे.
Remember, he said, "Thus saith the Lord."
आणि लक्ष द्या त्याने म्हटले प्रभू परमेश्वर असे म्हणतो.
And when those men had those messages from God and they become so wrapped up that their own thinking.
आणि जेव्हा या माणसांकडे ते संदेश देवाकडून आले आणि ते त्याने इतके आच्छादलेले बनले की त्यांची स्वतःची विचारसरणी.
It might have been against their thinking. They might not have been able to see it right.
कदाचित ती त्यांच्या विचारांच्या विरुद्ध असेल. कदाचित ते ती योग्य असे पाहण्यास असमर्थ ठरले असतील.
But they were speaking the word of God. Thus saith the Lord.
पण ते देवाचे वचन बोलत होते प्रभू परमेश्वर असे म्हणतो.
There will not be any rain till I call for it.
मी सांगेपर्यंत पाऊस पडणार नाही.
Oh, what a statement.
अरे काय हे विधान आहे.
He had been in the presence of God and been vindicated so perfect.
तो देवाच्या उपस्थितीत होता आणि अगदी पूर्णपणे सिद्ध केला गेला.
And remember that also follows Amos 3:7. The Lord God will do nothing until first he reveals it to his servants the prophets.
आणि लक्षात ठेवा ते आमोस 3:7 प्रमाणे आहे. प्रभू देव आपले सेवक संदेष्टांना कळविल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही.
Said there's not going to be any rainfall.
म्हणाला तेथे पाऊस पडणार नाही.
He first they laughed at him. They thought he's crazy, that fanatic.
त्याने प्रथम ते त्याला हसले. त्यांना वाटले की तो वेडा आहे, तो धर्म वेडा.
But see, he had thus saith the Lord that it wasn't going to rain.
पण पहा त्याच्याकडे प्रभू परमेश्वर असे म्हणतो होते की तेथे पाऊस पडणार नाही.
And God, before he did that, he revealed it to Elijah, his servant.
आणि देव हे करण्याआधी त्याने त्याचा सेवक एलिया यास ते प्रकट केले.
And he was a vindicated, proven prophet. So the people are to repent it.
तो एक सिद्ध संदेष्टा होता म्हणून लोकांनी पश्चाताप करायला हवा होता.
But still that they laughed and said, "We got plenty of rain. The reservoirs are full. The rivers are running good."
परंतु त्याऐवजी ते त्याच्यावर हसले म्हणाले अरे आपल्याकडे भरपूर पाऊस पडला आहे, जलाशय भरले आहेत, नद्या चांगल्या वाहत आहेत.
The Bible said that there was not even dew for 3 years and 6 months.
बायबल मध्ये असे म्हटले आहे की तेथे 3 वर्षे आणि 6 महिने एक थेंब देखील पडला नव्हता.
All the brooks and waters dried up everywhere.
सर्वत्र सर्व झरे आणि पाणी सुकून गेले होते.
That wasn't that man. That was God speaking through that man.
तो मनुष्य तो नव्हता, त्या मनुष्याद्वारे देव बोलत होता.
That was the I it was. We always know.
तो मी होता, आम्ही नेहमी जाणतो.
So we find out that when a man comes sent from God, ordained of God with the truth, thus saith the Lord, the message and the messenger are one and the same.
तर तो आम्हाला आढळते की जेव्हा एखादा मनुष्य देवाकडून पाठवलेला असतो, देवाकडून नेमलेला असतो, खऱ्या प्रभू परमेश्वर असे म्हणतो या वचनासह, तेव्हा संदेश आणि संदेशवाहक एक सारखेच असतात.
Because he is sent to represent, thus saith the Lord, word by word. So he and his message is the same.
कारण त्याला प्रभू परमेश्वर असे म्हणतो या वचनाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवलेले असते, म्हणून तो आणि त्याचा संदेश एकच असतो.
A denominational man under denominational auspices, he and the church is the one.
संप्रदायाच्या अधीन असलेला एक संप्रदायी मनुष्य तो आणि त्याची मंडळी एक असतात.
A theologian under theology made by some denomination, he and his message are one.
एका संप्रदायाद्वारे बनविला गेलेला दैवज्ञानाच्या अधीन असलेला एक दैवज्ञानी तो आणि त्याचा संदेश एक असतो.
Church of theology, a theologian. Correctly.
दैवज्ञानाची मंडळी एक दैवज्ञानी ते बरोबर आहे.
Then when a man comes with thus saith the Lord, he and the message is one.
तर मग जेव्हा एखादा मनुष्य प्रभू परमेश्वर असे म्हणतो या वचनासह येतो तेव्हा तो आणि संदेश एकच असतो.
And when Elijah come with thus saith the Lord, he and his message became one.
आणि जेव्हा एलिया प्रभू परमेश्वर असे म्हणतो या वचनासह आला तेव्हा तो आणि त्याचा संदेश एक झाला.
जस्ट एज जीसस व्हेन ही कम ही वॉज द वर्ड सेंट जॉन 1.
जसे येशू जेव्हा तो आला तेव्हा तो शब्द होता. संत योहान पहिला अध्याय.
सो द वर्ड ऑफ गॉड अँड द मेसेंजर ऑफ द एज वॉज द सेल्फ सेम थिंग ऑल द टाइम. राईट.
म्हणूनच देवाचे वचन आणि त्या युगाचा संदेशवाहक ही सदैव एकसारखी गोष्ट होती. ते बरोबर आहे.
जीसस वॉज द वर्ड दॅट वॉज प्रोफेसाइड ऑफ.
येशू तो शब्द होता ज्याविषयी भविष्यवाणी केली गेली होती.
He was what the prophet said would happen. A virgin shall conceive and bear this child.
तो तोच होता ज्याविषयी संदेष्टांनी सांगितले होते की कुमारी गर्भवती होईल आणि हा पुत्र प्रसवेल.
Way back in the beginning, God told him, said, the woman's seed shall bruise the serpent's head, he'll bruise her heel.
मागेस प्रारंभी देवाने त्यांना म्हटले, म्हणाला, त्या स्त्रीचे बीज सर्पाचे डोके फोडील आणि तो तिची टाच फोडील.
All these prophecies have been given.
या सर्व भविष्यवाण्या दिल्या गेल्या होत्या.
David crying, all the rest of the prophets down through the ages speaking of him.
दाविदाने जाहीर केले, इतर सर्व संदेष्टे युगांमधून त्याच्याविषयी बोलले.
He was that word manifested. Hallelujah.
तो प्रकट झालेला शब्द होता. हालेलुया.
Now do you see where I'm trying to get to?
आता तुम्हाला समजत आहे का मी कुठे नेण्याचा प्रयत्न करीत आहे?
I spoke with you pretty plain this morning.
मी आज सकाळी तुमच्याशी खूप स्पष्टपणे बोललो आहे.
Don't you see the authority of the living God in the living church, the bride?
आपण जिवंत मंडळी वधूमध्ये जिवंत देवाचा अधिकार पाहत नाही काय?
The sick are healed, the dead are raised up, the cripples walk, the blind see, the gospel goes forth in its power.
आजारी बरे होतात, मृतांना उठविले जाते, अपंग चालतात, आंधळे पाहतात, सुवार्ता तिच्या सामर्थ्याने पुढे जाते, कारण संदेश आणि संदेशवाहक सारखेच आहेत.
The word is in the church, in the person.
वचन मंडळीत आहे, व्यक्तीमध्ये आहे.
The word of God was in Elijah. When he walked up there with thus saith the Lord and said it isn't going to rain.
देवाचे वचन एलियामध्ये होते जेव्हा तो तेथे प्रभू परमेश्वर असे म्हणतो या वचनासह गेला आणि म्हणाला तेथे पाऊस पडणार नाही.
That was Elijah. That was God in Elijah.
तो एलिया नव्हता, तो देव एलियामध्ये होता.
I said it many times like the Christian Science lady that told me one time. I've told it many times about it.
मी बऱ्याच वेळा सांगितले आहे जसे ख्रिश्चन सायन्सच्या बाईने मला एकदा सांगितले. मी याबद्दल बऱ्याच वेळा बोललेलो आहे.
She said, Mr. Branham, you put too much bragging on Jesus.
ती म्हणाले, मिस्टर ब्रॅनम, तू येशूवर खूप बढाई मारत आहेस.
I said, I hope that's the only thing I've got to answer for.
मी म्हणालो, मला आशा आहे की मला उत्तर देण्यास मिळालेली ही एकमेव गोष्ट आहे.
And she said, you try to make him divine.
आणि ती म्हणाली, तुम्ही त्याला दैवी बनविण्याचा प्रयत्न करत आहात.
I said, he was divine.
मी म्हणालो, तो दैवी होता.
Said, oh, he was a prophet, he was a good man, but he wasn't divine.
म्हणाली, अरे तो एक संदेष्टा होता, तो एक चांगला मनुष्य होता, परंतु तो दैवी नव्हता.
Now I said, well, show me one scripture that says he wasn't.
आणि मी म्हणालो, ठीक आहे, मला असा एक शास्त्रलेख दाखवा जे म्हणते की तो नव्हता.
In the book of St. John it says that he wept when he went to the grave of Lazarus.
ती म्हणाली, संत योहानाच्या पुस्तकात असे म्हटले आहे की जेव्हा तो लाजरच्या कबरेजवळ गेला तेव्हा तो रडला. ठीक आहे, मी म्हणालो, नक्कीच तो रडला, तो मनुष्य आणि देव दोन्ही होता.
He was a man weeping, but he had to be God to raise the dead.
तो एक माणूस होता जो रडत होता, परंतु मेलेल्यांना उठविण्यासाठी तो देव असणे आवश्यक होते. बरोबर आहे.
I said he was a man hungry, but he was God feeding 5,000 with a couple of biscuits and 5 fishes. That's right.
मी म्हणालो, तो भुकेलेला झाला तेव्हा माणूस होता, पण तो देव होता जेव्हा त्याने 5,000 लोकांना 2 भाकऱ्या आणि 5 मासे यासह भोजन दिले. ते बरोबर आहे.
He was a man sleeping on the back of a boat, but he was God and he could still the waters.
तो माणूस होता, नावेत मागच्या बाजूला झोपला होता, परंतु त्याच्यामध्ये देव होता जो वादळ शांत करू शकला.
He and his message was one.
का तो आणि त्याचा संदेश एक होता.
He said, and my Father are one. My Father dwells in me.
तो म्हणाला मी आणि माझा पिता एक आहे, माझा पिता माझ्या मध्ये राहतो.
He was the fullness of the Godhead bodily.
तो देहामध्ये देवपणाची पूर्णता होता.
I think it's so striking the other day when I was bringing the seven church ages.
मला असे वाटते की त्या दिवशी ते इतके चित्तवेधक होते जेव्हा मी सात मंडळींची युगे प्रचार करीत होतो.
To start off with, I couldn't make out Jesus standing there with that white over him like that. I said his hair was white as wool.
सुरुवातीस मी समजू शकलो नव्हतो की येशू त्यांच्या बरोबर तेथे उभा होता. त्याच्यावर त्यासारखे पांढरे काही होते. म्हणाले त्याचे केस लोकरीप्रमाणे पांढरे होते.
I couldn't understand how a man 33 years old would be snow white.
मी समजू शकलो नाही की 33 वर्षाच्या मनुष्याचे केस बर्फासारखे पांढरे कसे असतील.
I called a good theologian, Pentecostal theologian, a good dear friend was Brother Jack Moore.
मी एक चांगला दैवज्ञानी, पेंटिकॉस्टल दैवज्ञानी, एक चांगला प्रिय मित्र त्याला बोलावले. बरं, ते बंधू जॅक मुरे होते.
Smart, intelligent man.
तो हुशार बुद्धिमान मनुष्य आहे.
He said, Brother Branham, that was Jesus glorified. That's what he looked like after he's glorified.
तो म्हणाला बंधू ब्रॅनम तो गौरवी येशू होता, त्याचे गौरव झाल्यानंतर तो असाच दिसला.
I couldn't believe that.
नाही, मी त्यावर विश्वास ठेवू शकलो नाही. नाही, मी म्हणालो ठीक आहे भाऊ मुरे, मी तुमचा आभारी आहे. मी तिथल्या खोलीत गेलो आणि देवाशी बोलू लागलो. मी माझ्या पुस्तकाकडे गेलो त्याला पुन्हा दानियलकडे नेण्यासाठी, जेथे असे म्हटले आहे आणि तो त्या दिवसांतील पूर्वजांकडे आला ज्याचे केस लोकरीप्रमाणे पांढरे होते. मी म्हणालो प्रभू मला माहित नाही काय बोलावे आणि माझ्यावर जबाबदारी आहे. आता तसे आधी होते आणि लक्षात आले सात शिक्के उघडण्यापूर्वी सुमारे एक वर्ष किंवा त्याहूनही आधी. मी तेथे प्रार्थना करीत होतो प्रभू ते काय होते.
And I looked standing before me, and there stood a man, and he was a judge, and he had a white wig on.
आणि मी पाहिले माझ्या समोर उभा होता आणि तेथे एक पुरुष उभा होता आणि तो एक न्यायाधीश होता आणि त्याच्याकडे पांढरा शुभ्र केसांचा टोप होता.
The old judges of ancient days used to wear a white wig to show that he was a supreme authority.
प्राचीन काळातील जुने न्यायाधीश ते सर्वोच्च अधिकारी असल्याचे दर्शविण्यासाठी पांढऱ्या केसांचा टोप घालीत असत.
And then, when I seen Jesus with the white wig, I said it only vindicates the truth that we know that he is the supreme authority.
आणि मग जेव्हा मी येशूला पांढऱ्या केसांच्या टोपसह पाहिले मी म्हणालो की ते केवळ आपल्याला ठाऊक असलेले सत्य सिद्ध करते की तो सर्वोच्च अधिकारी आहे.
God witnessed the same thing on Mount Transfiguration and said, This is my beloved son. Hear him. The supreme authority.
देवाने हीच गोष्ट रूपांतराच्या डोंगरावर पाहिली. म्हणाला हा माझा परमप्रिय पुत्र आहे, त्याचे ऐका, सर्वोच्च अधिकारी.
Then, back out there at the beginning of the seven seals, when those seven angels come down in that pyramid form,
मग तेथे सात शिक्क्यांच्या सुरुवातीला जेव्हा ते सात देवदूत त्या पिरामिडच्या रूपात खाली आले, तेथे उभे राहिले आणि मला येथे परत जाण्यास सांगितले आणि त्या सात शिक्क्यांवर बोलण्यास सांगितले आणि तो माझ्या बरोबर होता. त्या गमवलेल्या गोष्टी काय होत्या त्याने मला त्या दाखविल्या.
But it turned out that it was made known that he cannot do that.
मला नेहमी वाटत असे की ते पुस्तकाच्या मागील बाजूस सीलबंद केलेले होते आणि ते असे काही होते जे पुस्तकात लिहिलेले नव्हते, परंतु असे घडले की ते प्रकट करण्यात आले की तो ते करू शकत नाही.
It isn't something that's written in the book.
ती अशी गोष्ट नाही जी पुस्तकात लिहिलेली आहे, ती अशी गोष्ट आहे जी पुस्तकात लपविलेली आहे. जो कोणी त्यातून एक शब्द काढेल किंवा त्यात एक शब्द जोडील.
सो इट इज अ मिस्ट्री दॅट्स बीन इन द बुक इन दी सेवन चर्च एजेस.
म्हणून हे एक रहस्य आहे जे या सात मंडळींच्या युगात या पुस्तकात होते.
Each one of them produced a mystery all about water baptism and these other things that they fumbled about so long.
त्यांच्यातील प्रत्येकाने एक एक रहस्य तयार केले जे सर्व पाण्याच्या बाप्तिस्म्याविषयी आणि या इतर गोष्टींबद्दल ज्याविषयी बऱ्याच काळापासून ते गोंधळात होते. जेव्हा ते वर गेले तेव्हा कॅलिफोर्नियामधील खाली असलेल्या मोठ्या वेधशाळेने मेक्सिकोमध्ये टक्सनच्या वर होते सर्वत्र त्याचे छायाचित्र घेत होते. ते एक रहस्यमय दृश्य होते.
Brother Fred Soffman there, standing right back there, and I, Brother Gene Norman, standing right there present when it went up.
तेथे बंधू फ्रेड सॉथमन जे तेथे मागे बसलेले आहेत आणि मी आणि बंधू जीन नॉर्मन तेथे उभे होते जेव्हा ते वर गेले.
They took the picture, still they don't know what about it.
त्यांनी छायाचित्र काढले तरीही त्यांना त्याविषयी माहित नव्हते.
Here some time ago, everybody saying, look here, this looks like this, and that, them angels' wings, how they're folded in there.
येथे काही काळापूर्वी प्रत्येक जण म्हणत होते येथे पहा हे यासारखे दिसत आहे आणि त्या देवदूतांचे पंख ते तेथे कसे जोडले गेले आहेत.
One day turning it to the right, looking, there was Jesus Christ, just as perfect as Hoffman ever drawn him.
एके दिवशी त्यास उजवीकडे वळून पाहिले असता तेथे येशू ख्रिस्त होता अगदी परिपूर्ण जसे हॉफमॅनने त्याचे चित्र काढले.
He was standing there with a white wig on, looking back down towards the earth. Showing that he's supreme authority.
तो तेथे एक पांढरा टोप घालून उभा होता खाली जमिनीकडे पाहत होता हे दर्शवित होता की तो सर्वोच्च अधिकारी आहे.
The heavens declare it, the Bible declares it, the message declares it. It's all the same.
स्वर्ग ते जाहीर करीतो बायबल घोषित करीते संदेश घोषित करतो सर्व एकच सांगतात.
Supreme authority with the white wig on.
सर्वोच्च अधिकार पांढऱ्या टोपसह. आपण खाली त्याची काळी दाढी पाहता तुमच्यातील पुष्कळ जणांनी ते छायाचित्र पाहिले आहे आम्हाला ते तेथे मागे मिळाले. जरा ते उजवीकडे फिरवा बाजूने त्याकडे पहा. तेथे तो आहे अगदी परिपूर्ण जसे तो होता जर त्याचे फोटो काढले गेले असते.
They're looking at it from the wrong angle. You got to look at it in the right angle.
ते चुकीच्या कोनांतून त्याकडे पाहत आहेत आपण त्याकडे योग्य कोनांतून पाहिले पाहिजे.
And only the Lord God can reveal which is the right angle.
आणि फक्त प्रभू देवच प्रकट करू शकतो की कोणता योग्य कोन आहे.
Turn it to your right and look at it.
आपल्या उजवीकडे वळा आणि त्याकडे पहा.
There he is, just as perfect as it's been photographed up there.
तेथे तो आहे अगदी परिपूर्ण जर तेथे त्याचा फोटो काढला असता.
The first time I ever seen him, he looked like the head of Hoffman. I'd never seen that before.
मी जेव्हा त्याला प्रथमच पाहिले तेव्हा तो हेड ऑफ हॉफमॅन सारखा दिसला. मी ते यापूर्वी कधीही पाहिले नव्हते.
Billy Sunday's Tabernacle years later, I saw it.
आणि बिली संडेज टॅबरनॅकल मध्ये मी ते वर्षांनंतर पाहिले.
My house has never been without one of the pictures since.
माझे घर त्यानंतर त्यांतील एका चित्रांशिवाय कधीही नव्हते.
Then here in the skies, saying it's the very God that I saw. Up in this vision out here, just a little boy out here by where this schoolhouse stands. He looked like that.
नंतर येथे आकाशामध्ये अशी वाणी झाली की त्याच देवाला मी येथे वर या दृष्टांतात पाहिले अगदी येथील एक लहान मुलासारखा जेथे हे स्कूल हाऊस आहे तो तसा दिसत होता.
And here in the heavens, 33 years later, declare it that it's the truth.
आणि स्वर्गात येथे 33 वर्षानंतर हे जाहीर केले की ते सत्य आहे. तसा तो दिसतो कोणाच्या कल्पनांपैकी काही गुढ गोष्टींसारखा नाही.
The Christ.
जसे वॅटिकनमध्ये त्यांच्याकडे एक 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 ख्रिस्ताचे चित्र आहे, त्याच्या हनुवटी सभोवती दाढीची लहान पांढरी रिंग किंवा दाढीची रिंग साधारण 1.5 इंच लांब त्याच्या तोंडाच्या अगदी वरच्या भागावर आणि अशा प्रकारे, आणि त्याला ख्रिस्त म्हणतात. हे मला एका ग्रीक कलाकाराची आठवण करून देते ज्याला मी एका वेळा प्राचीन कॅथेड्रल मध्ये पाहिले होते, जो आदम आणि हव्वा कसे दिसत होते ते दर्शवित होता. ते श्वापत किंवा त्यासारखे दिसत होते. अशाच प्रकारे दैहिक बुद्धी कोणत्या आध्यात्मिक गोष्टीविषयी आकलन करू शकते. मला असे वाटते की आदम हा आतापर्यंत जीवन लाभलेल्यांपैकी सर्वात देखणा माणूस होता, आणि हव्वा प्रत्येक प्रकारे परिपूर्ण स्त्री होती.
Now, carnal minds wraps up the thing in their own ideas. Then God sends down and unfolds the thing by his power.
आता ऐहिक मन या गोष्टी त्यांच्या स्वतःच्या कल्पनेप्रमाणे मांडते, तेव्हा देव त्याचे सामर्थ्य खाली पाठवतो आणि त्या गोष्टी प्रकट करतो.
That's exactly what took place here in the days of Ahab.
अगदी असेच अहाबाच्या काळात येथे घडले.
Now, we find out that Elijah could say that because the message of the hour and the word of God were the messenger, the message and the word was exactly the same thing.
आता आम्हाला आढळते की एलिया ते बोलू शकत होता कारण त्या समयाचा संदेश आणि देवाचे वचन किंवा संदेशवाहक संदेश आणि वचन हे तंतोतंत सारखेच होते.
The prophet, the word, the message. Messenger, message and message was the same.
संदेष्टा शब्द संदेश संदेशवाहक संदेश आणि संदेश एकच होता.
Jesus said, if I do not the works that's written of me, then don't believe me.
येशू म्हणाला, जर मी माझ्याविषयी लिहिलेल्या गोष्टी करत नसेल तर माझ्यावर विश्वास ठेवू नका.
That's good.
ते चांगले आहे.
Any man and his message is one.
कोणीही मनुष्य आणि त्याचा संदेश एक आहे.
That's why today that they do not believe in doing the works of God, because they do not accept the message of God.
म्हणूनच आज ते देवाची कृत्य करण्यावर विश्वास ठेवित नाहीत कारण ते देवाचा संदेश स्वीकारत नाहीत.
They don't believe the message.
ते संदेशावर विश्वास ठेवित नाहीत.
But those who believe God's hour that we're living in, these things are hidden food.
परंतु जे देवाच्या समयावर विश्वास ठेवतात ज्यात आपण राहत आहो या गोष्टी गुप्त अन्न आहेत.
Just think, God is so hidden that they look right at it and don't see it.
जरा विचार करा, देवाने हे अशा प्रकारे लपवून ठेवले आहे की ते त्याकडे पाहतात आणि ते समजत नाहीत.
The same way that Elijah blinded the Syrian army.
तशाच प्रकारे एलियाने अरामी सैन्य आंधळे केले.
The same way that God blinds the unbeliever from the true genuine food of the child, the believer.
तशाच प्रकारे देव अविश्वासणाऱ्याला विश्वासणाऱ्यांच्या मुलाच्या खऱ्या अस्सल अन्नापासून आंधळे करतो.
What they call Noah fanatic, building an ark, his eyes were open to the word of God and the promise.
त्यांनी नोहाला धर्मवेडा म्हटले. जो तारू बांधित होता त्याचे डोळे देवाच्या वचनाकडे आणि अभिवचनांकडे लागलेले होते.
The very thing that they call fanaticism saved Noah and his family.
त्यांनी ज्या गोष्टींना धर्मवेड म्हटले त्यानेच नोहा आणि त्याच्या कुटुंबाचे तारण केले.
The very same thing.
पहा अगदी तीच गोष्ट.
The thing that people laugh at is the thing that we pray for.
लोक ज्या गोष्टींवर हसतात त्या गोष्टीसाठी आपण प्रार्थना करतो.
The thing that people call crazy we call great.
ज्या गोष्टीला लोक मूर्ख म्हणतात आम्ही महान म्हणतो.
What the world calls great, God calls foolish.
ज्याला जग महान म्हणते देव त्याला मूर्ख म्हणतो.
And what the world calls foolish, God calls great.
आणि जग ज्याला मूर्ख म्हणते देव त्याला महान म्हणतो.
It's just exactly the contrast between the right and wrong.
हे अगदी बरोबर आणि चूक यातील तफावत आहे.
Jesus Christ is the same yesterday, today and forever.
येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे.
Remember, he went into his secret place by the plan of God, by the call of God, and the word of God.
लक्षात ठेवा, तो त्याच्या गुप्त ठिकाणी देवाच्या योजनेद्वारे देवाच्या पाचारणाद्वारे आणि देवाच्या वचनाद्वारे गेला.
Elijah entered into his secret place by God's foreknowledge, plan, and the call upon his life, and according to the word.
देवाच्या पूर्वज्ञान योजनेनुसार एलियाने त्याच्या गुप्त ठिकाणी प्रवेश केला आणि त्याच्या जीवनातील पाचारण आणि वचनानुसार.
If that ain't the way we entered, I don't know why we get there.
जर तो मार्ग तोच नसेल ज्याद्वारे आम्ही प्रवेश केला तर मला माहित नाही की आपण तिथे कसे जातो.
And notice, before the drought began, Elijah went into this place of secret for his living.
आणि लक्ष द्या, दुष्काळ सुरू होण्यापूर्वी एलिया त्याच्या उदरनिर्वाहासाठी या गुप्त ठिकाणी गेला.
A very type of before the judgment starts to strike the earth, the church is already called out, the bride's already chosen, and just waiting before the judgment strikes.
पृथ्वीवर न्याय येण्यास सुरुवात होण्या अगोदरचे हे एक दर्शक आहे. मंडळी अगोदरच बोलवण्यात आली आहे, वधू आधीच निवडलेली आहे आणि न्याय येण्याच्या अगोदर केवळ वाट पाहत आहे.
Already waiting, eating the food of God, enjoying the blessings of God.
आधीच प्रतीक्षा करीत आहे, देवाचे अन्न खात आहे, देवाच्या आशीर्वादांचा आनंद उपभोगत आहे.
Any man in his normal mind knows that we're headed straight, we're right in the hour of judgment.
कोणीही मनुष्य आपल्या स्वाभाविक बुद्धीनुसार जाणतो की आपण थेट नेतृत्वाखाली आहोत, आपण बरोबर न्यायाच्या समयात आलो आहोत.
Look, Brother Banks, several of you men that's here tonight, they're standing out there on that mountain that morning.
पहा बंधू बँक्स, तुमच्यापैकी बरेच पुरुष जे आज रात्री इथे आहेत, त्या पहाटे त्या डोंगरावर तेथे उभे होते. आणि जर प्रभूची इच्छा असेल तर पुढच्या रविवारी सकाळी मला त्या डोंगराविषयी बोलण्याची इच्छा आहे. एक महान प्रकटीकरण मिळाले आहे आणखी पुढचे, जे आज रात्री माझ्याने सांगितल्याशिवाय राहवत नाही, पण माझ्याकडे
पहा.
आणि हे अगदी सतत प्रत्येक वेळी एका गोष्टी मागून एक घडत आहे. पहा,
It'll never stop happening. For it was thus saith the Lord.
हे घडण्याचे कधीही थांबणार नाही, कारण ते प्रभू परमेश्वर म्हणतो असे होते.
Every one of you here, thousands times thousands over the tape, heard me stand and say, thus saith the Lord. It'll be thus and thus.
आपल्यातील प्रत्येक जणाने टेपवर हजारो वेळा मला उभे राहून बोलताना ऐकले आहे, प्रभू परमेश्वर असे म्हणतो ते असे आणि असे होईल. आणि अगदी वर्तमानपत्र आणि मासिकांना देखील तसे करण्याचे घोषित करावे लागेल. हे काय आहे हे त्यांना माहीत नाही, परंतु त्यांनी ते पाहिले आहे. ते काय आहे हे त्यांना माहीत नाही, परंतु त्यांनी ते पाहिले आहे आणि वचनाला तंतोतंतपणे सत्य बनवित आहे. आम्ही येथे नदीजवळ खाली थांबलो होतो आणि परमेश्वरचा दूत त्या दिवशी खाली उतरला, 33 वर्षे किंवा ते 1933 होते, खाली आला आणि त्याने केलेल्या गोष्टी सांगितल्या. निघून गेला आणि बरेच लोक तेथे काठावर उभे होते आणि म्हणाले, बिली, याचा अर्थ काय? मी म्हणालो, ते माझ्यासाठी नव्हते, ते तुमच्यासाठी होते. माझा विश्वास आहे तुमचा नाही आणि फक्त पुढे चालत गेलो.
Then the pastor said to me, he said, you mean that you with a seventh grade education is going to go all over the world and pray for monarchs and potentates and kings and things?
नंतर पास्टर मला म्हणाले, तो म्हणाला, तुला असं म्हणायचं आहे की तू सातवे शिक्षण घेतलेला संपूर्ण जगभर जाणार आहेस आणि सम्राट, सामर्थ्यशाली व्यक्ती आणि राजे आणि अशा लोकांसाठी प्रार्थना करणार आहेस? आणि म्हणाले, अरे ते विसर. मी ते विसरू शकलो नाही, ते माझ्या मनावर कोरले गेले होते. आता 33 वर्षानंतर त्याने जे काही सांगितले ते सर्व त्याप्रमाणे तंतोतंत घडले जसे त्याने म्हटले होते की तो करील. तो देव आहे आणि अयशस्वी होऊ शकत नाही, तो सदैव त्याचे वचन पाळतो. तो त्यावर कधीही संशय करू नका.
Now notice, he went in by the plan of God, foreknowledge, call of God, and the word of God, and went in before the drought set in.
आता लक्ष द्या, तो देवाच्या योजनेद्वारे पूर्वज्ञान आत गेला. देवाचे पाचरण आणि देवाचे वचन याद्वारे आणि दुष्काळ पडण्यापूर्वी आत गेला.
Now, we know that judgment is ready to strike.
आता आपल्याला माहित आहे की न्याय येण्यासाठी सज्ज आहे.
Standing on the hill that day, Brother Bankswood standing here was walking up the hill.
त्या दिवशी टेकडीवर उभे असता भाऊ बँक्सवूड येथे उभे होते आणि आम्ही टेकडीवर चालत होतो.
May I quote it again? So that build your faith for this prayer line is fixing to take place in the next 10-15 minutes.
कदाचित मी पुन्हा त्याचा उल्लेख करीन जेणेकरून या प्रार्थना रांगेवरील तुमचा विश्वास वाढू शकेल जी घेण्याचे ठरले आहे पुढच्या 10-15 मिनिटात.
I was just walking ahead of Brother Banks.
मी फक्त भाऊ बँक्सच्या पुढे चालत होतो. तो होता, मला असे वाटते की तेव्हा त्याने बहीण रुबीला सोडले होते जेव्हा ती आजारी होती. आणि तो माझ्या मागे येत असता मला त्याचा चेहरा लाल दिसला. मी मागे वळून पाहिले, मला वाटले की ती टेकडी त्याला चढण्यासाठी थोडी कठीण वाटू शकते, म्हणून मी एक प्रकारे वेग कमी केला. त्या वाळवंटात अगदी अशा डोंगरावर तेथे परमेश्वरच्या देवदूतांनी दर्शन दिले. तेव्हा आम्ही त्या दिशेने जात होतो जिथे काही महिन्या अगोदर त्यांचे दर्शन झाले होते. आणि जसा मी डोंगरावर गेलो, देवाचा आत्मा जेव्हा मी सभोवती वळलो पर्वताच्या शिखरावर पाहिले, तो म्हणाला, तो खडक उचल आणि त्याला सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पुढच्या काही तासांत तू देवाचे गौरव पाहशील. मी केवळ खडक उचलला आणि म्हणालो, भाऊ बँक्स, मला माहित नाही का, तो हवेत फेकला आणि मी म्हणालो, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही देवाचे गौरव पाहणार आहात. तो म्हणाला, याचा अर्थ रुबी? मी म्हणालो, नाही, मला असे वाटत नाही की याचा तुमच्याशी बँक्स किंवा रुबीशी त्यापैकी एकाशी काही संबंध आहे. मला वाटते ते फक्त असे म्हणत होते की प्रभू परमेश्वर असे म्हणतो, काहीतरी घडणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही तेथे उभे होतो तेव्हा पुष्कळ पुरुष, मला माहीत नाही की येथे आता त्यांच्यातील किती लोक बसले आहेत, तेथे 12 किंवा 14, आम्ही 15 जण बसलो होतो.
All of a sudden, a minister walked up to me and he said, Brother Branham, he said, my name is so-and-so. He said, I was one of your sponsors in California.
अचानक एक सेवक माझ्याकडे आला आणि तो म्हणाला, भाऊ ब्रॅनम, तो म्हणाला, माझे नाव अमुक अमुक आहे, म्हणाला, मी कॅलिफोर्नियामध्ये तुझ्या प्रायोजकांपैकी एक होतो.
I said, I'm glad to meet you, sir. Douglas McHugh.
मी म्हणालो, श्रीमान, मला तुम्हाला भेटून आनंद झाला, डगलस मॅक्युजेस. तो म्हणाला, मी आहे. मी म्हणालो, मला तुम्हाला भेटून आनंद झाला, त्याच्याशी हस्तांदोलन केले. तो म्हणाला, ठीक आहे, आता मी तुला एक प्रश्न विचारू इच्छित आहे. म्हणाला,
रॉय रॉबर्टसन ट्रस्टी हियर, ब्रदर वुड्स, टेरी अँड बिली अँड ऑल, ब्रदर मॅकिनली अँड आय डोंट नो हु ऑल वर स्टँडिंग देयर.
रॉय रॉबर्टसन येथील विश्वस्त बंधू वुड, टेरी आणि बिली, आणि अरे भाऊ मॅक एनली, आणि मला माहित नाही की तेथे कोण सर्व उभे होते. आणि मी, तो म्हणाला, मला तुला काही विचारायचं आहे. तो म्हणाला, काय प्रभूने तुम्हाला असे दृष्टांत कधी दिले आहेत? मी म्हणालो, हो भाऊ, पण मी इथे त्यांतून बाहेर पडण्यासाठी, विश्रांती घेण्यासाठी आलो आहे.
Now I looked around like this and I seen a heavy set doctor looking at him and said, Reverend McHugh, this allergy in your eye will soon put your eye out. I've doctored you for 2 years and I can do nothing about it.
आणि मी आजूबाजूला यासारखे पाहिले आणि मी एक मजबूत बांधा असलेल्या डॉक्टरला त्याच्याकडे पाहत असल्याचे पाहिले. म्हणाला, रेव्हरेन मॅक्युजिस, तुमच्या डोळ्यांतील ही ॲलर्जी लवकरच तुमचा डोळा बाहेर काढेल. मी 2 वर्षांपासून तुमच्यावर उपचार करीत आहे आणि मी याविषयी काहीही करू शकत नाही. आणि मी त्याच्याकडे वळलो. मी म्हणालो, ते तुम्ही मला कशासाठी विचारली? त्या दिवशी तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितले ती ॲलर्जी तुमच्या डोळ्यात होती. तो दिवसाचा मध्यान होता, साधारण 11 PM, आणि त्याने चष्मा घातला होता. मी म्हणालो, कारण आपण तो घातलेला नाही, कारण तो सूर्य आहे, कारण ते आपल्या डोळ्यापुढे आहे. त्याने सांगितले की आपण तो डोळा गमावणार आहात. आणि तो रडू लागला. म्हणाला, हे बरोबर आहे. मी पुन्हा सभोवती फिरण्यासाठी वळलो. माझ्या हातात एक फावडा होता आणि मी पाहिले. मी त्याला तेथे उभे असताना माझ्याकडे पाहताना पाहिले. त्याचे डोळे अगदी उजळ होते. मी म्हणालो, पण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही तो डोळा गमावणार नाही. मी या पावसाळ्यात त्याच्याबरोबर शिकार करीत होतो. तो माझ्यापेक्षा आणि या जमावातल्या कोणाही पेक्षा अधिक चांगले बघू शकतो तो कधीही. आणि मी पाहिले की एक वयस्क बाई तिचे पायमोजे खाली घेते आणि तिच्या स्कर्टची बाजूवर उचलते. ती म्हणाली, मुला, जर तू भाऊ ब्रॅनमला भेटलास तर त्याला माझ्या पायासाठी प्रार्थना करण्यास सांग. आणि मी तेथे खाली पाहिलं आणि थोडस तिच्या पायावर सर्वत्र गाठींसारखे ते टांगलेले दिसत होते. मी म्हणालो, तुझी आई एक पांढरे केस असलेली स्त्री आहे माझ्या मुला, तू पहा.
She told you before you left, if you see me to have me to pray for her feet. She's got little tumors like hanging on her feet.
आपण निघण्यापूर्वीच तिने तुम्हाला सांगितले, जर तुम्ही मला भेटलात तर मला तिच्या पायासाठी प्रार्थना करायला सांगा. तिच्या पायावर सर्व ठिकाणी लहान गाठी लटकत आहेत. त्याला चक्कर आल्यासारखे वाटले. म्हणाले, ते सत्य आहे. मी म्हणालो, तिला सांग काळजी करू नको, सर्व ठीक होईल. मी आजूबाजूला फिरू लागलो. मग मी देवाचा आवाज ऐकला. म्हणाला, पटकन निघून जा.
Roy Roberson standing there knowing he was the veteran of the war. I put my hand on his shoulder. I said, Brother Roy, hide as quick as you can.
Roy Roberson तेथे उभा होता. तो युद्धाचा एक अनुभवी सैनिक आहे हे जाणून मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. मी म्हणालो, बंधू रॉय, शक्य तितक्या लवकर लपा. ते म्हणाले, काय प्रकरण आहे?
Get out of the way, hide.
मी म्हणालो, मार्गांतून बाजूला हो, लपा.
He started walking around, put my shovel down, turned around, took off my hat, and here he come.
आणि फक्त इकडे तिकडे फिरणे सुरू केले, माझे फावडे खाली ठेवले, वळून माझी टोपी काढली आणि तो येथे आला. देवाचे गौरव वावटळीमध्ये पडले की त्याने डोंगराच्या बाजूला अशा फाडल्या आणि स्फोट झाला आणि ती जागा हलवून झुडपांचा वरचा भाग कापला गेला. माझ्या डोक्यावरून फक्त 3-4-5 feet
went back up like a funnel, like that, blasted again, and here it come 3 times.
त्यासारखा फनेल प्रमाणे मागे वर गेला, पुन्हा स्फोट झाला आणि येथे तो 3 वेळा आला.
Then when it left the third time, Brother Banks came over and said, "That's what you're talking about." I said, "Yes, sir. What was it?" I said, "God appears in whirlwinds." I didn't know whether you want me to tell the people or not.
नंतर जेव्हा तो गेला तिसऱ्यांदा, भाऊ बँक्स आले आणि म्हणाले, तुम्ही याच विषयी बोलत होता? मी म्हणालो, होय. म्हणालो, ते काय होते? मी म्हणालो, देव वावटळीत दिसला. हे मला माहीत नव्हते की त्याची इच्छा आहे किंवा नाही, की हे मी लोकांना सांगावे किंवा नाही. मग मी गेलो आणि थोडी प्रार्थना केली. मग त्याने मला सांगितले की मी त्यांना सांगू शकतो. मी म्हणालो, हा पश्चिम किनारपट्टीवर न्याय येत आहे. आज तिच्याकडे पहा, त्यानंतर काही तासानंतर काय घडले ते पहा. अलस्का बुडले आणि आता सर्व काही खाली जात आहे.
We're entering into the judgment. mercy's been spared.
आम्ही न्यायामध्ये प्रवेश करीत आहोत, दयेला पायाखाली तुडविले गेले आहे.
But thanks be to God, we got hidden food, spiritual food, that we're living on the goodness and mercy of the revelation of Jesus Christ in these last days, vindicating himself among his people. Amen.
पण देवाचे आभार, आपल्याकडे लपलेले अन्न आध्यात्मिक अन्न आहे की आपण या शेवटल्या दिवसात येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाचा चांगुलपणा आणि दया यावर जगत आहोत, जो स्वतःच्या लोकांमध्ये स्वतःचे समर्थन करीत आहे. आमेन. ते आत गेले, दुष्काळ पडण्यापूर्वी एलिया आत गेला.
थँक गॉड फॉर बीइंग इन बिफोर द जजमेंट सेट्स इन.
न्याय येण्यापूर्वी आत आल्याबद्दल देवाचे आभार.
Now is a time of coming out and going in, getting out of those organizations, getting into Christ, of coming out and going in time for all true believers.
आता बाहेर येण्याचा आणि आत जाण्याचा, त्या संघटनामधून बाहेर पडण्याचा आणि ख्रिस्तामध्ये येण्याचा हा समय आहे. सर्व खऱ्या विश्वासणाऱ्यांसाठी बाहेर येण्याची आणि आत जाण्याची वेळ आहे.
Then he was called and stayed in there. Remember, he never left that brook until God called him.
मग त्याला बोलवण्यात आले व तो तेथेच राहिला. लक्षात ठेवा, देव त्याला बोलवेपर्यंत त्याने हा झरा कधीही सोडला नाही.
And after the drought was about over, he called him out of there down to a widow's house.
आणि दुष्काळ संपल्यानंतर त्याने त्याला तेथून बोलावून एका विधवेच्या घरी नेले.
Notice, he called this widow.
लक्षात घ्या, त्याने या विधवेकडे बोलावले.
And this widow had not associated herself with the unbelievers, took the mark of the beast during the drought.
आणि या विधवेने स्वतःला अविश्वासू लोकांसह सामील केले नव्हते, दुष्काळात पशुची खून घेतली नव्हती.
So he called her out to call Elijah to sustain this widow.
म्हणून त्याने तिला बाहेर बोलावले, या विधवेला आधार देण्यासाठी एलियाला बोलावले.
This had one little cake, one little thing she's holding on to.
त्यांच्याकडे फक्त एक लहान भाकरी होती, एक लहान गोष्ट जी तिने धरून ठेवली होती.
Elijah said, give that to me first, for thus saith the Lord, that barrel will not go empty, neither will a cruse run dry until the day that the Lord God sends rain upon the earth.
आणि एलिया म्हणाला, प्रथम ती मला दे, कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे मडके रिकामी होणार नाही किंवा कुपी आटणार नाही, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्य वृष्टी करील त्या दिवसापर्यंत.
But God first. His word first.
देवाला प्रथम स्थान देणे, त्याचे वचन प्रथम ठेवणे.
Notice, there was meal in the barrel. Every time she went after meal, there was meal in the barrel.
लक्ष द्या, त्या मडक्यामध्ये जेवण होते. प्रत्येक वेळी जेव्हा ती जेवणानंतर जात असे, तेव्हा तिथे मडक्यामध्ये जेवण असे.
There was oil in the cruse every time she went for it.
कुपीमध्ये तेल असे प्रत्येक वेळी जेव्हा ती त्यासाठी जात असे.
Why? Meal represented Christ in the meal offering.
का भोजन अन्नार्पणात ख्रिस्ताचे प्रतिनिधित्व करत होते.
The birds had to be set just right to ground every one of them.
त्यांच्यातील प्रत्येकाला दळण्यासाठी ते दाणे व्यवस्थित लावले असले पाहिजे.
Every bird of this meal exactly the same, showing that he is the same yesterday, today and forever.
या जेवणातील प्रत्येक दाणा तंतोतंत सारखा असला पाहिजे, जे तो काल आज आणि युगानुग सारखाच आहे हे दर्शविते.
That was the word, the bread of life, following the message to vindicate the word.
तो शब्द होता जीवनाची भाकर, वचन सिद्ध करण्यासाठी संदेशाला अनुसरत होती.
So is it today, friends?
मित्रांनो, आजही तसेच आहे.
So is it today that the bread of life that the children eat on follows the message of God to sustain them during the time of the drought.
आज ही तसेच आहे की जी लेकरे जीवनाची भाकर खातात ते देवाच्या संदेशाचे अनुसरण करतात, यासाठी की दुष्काळाच्या काळात त्यांना आधार मिळावा. जर तो आज आपल्या उपस्थितीत उभा असेल तर काय होईल?
Right,
तो आत्ताच आमच्या उपस्थितीत उभा असेल तर काय?
Exactly like
तो अगदी तसेच वागेल आणि करील जसे त्याने केले जेव्हा तो या पृथ्वीवर येथे देहामध्ये होता.
The bride is part of the husband. The church is the same as Christ.
नवरी नवऱ्याचा भाग आहे, मंडळी ख्रिस्तासारखीच आहे.
The works that I do, shall you do also.
जी कृत्य मी करीतो ती तुम्हीही कराल.
And his word that done it.
आणि ते वचन आहे ज्याने ते केले आहे.
He told us that the things that he did that we would do also.
त्याने आम्हाला सांगितले की ज्या गोष्टी त्याने केल्या आम्हीही करू.
We know to share again if the word is in us and has come to us as it did Elijah in that day, he'd do the same thing that he did. He'd feed on the secret things of God, which is hid from the world.
आपल्याला पुन्हा येथे लक्षात येते की जर वचन आमच्या मध्ये आहे आणि आपल्याकडे आले आहे जसे त्या दिवसात एलियाकडे आले, ते त्याच गोष्टी करील ज्या त्याने केल्या. जगापासून लपून ठेवलेल्या देवाच्या गुप्त अन्नाद्वारे त्याचे पोषण होईल.
Again, it makes the message and the messenger as one.
Oh, पुन्हा ते संदेश आणि संदेशवाहकाला एक बनवते.
The spiritual food is ready and it's in the season now.
आध्यात्मिक अन्न तयार आहे आणि आता ते हंगामात आहे.
And each one of you can have this food if you wish it.
आणि आपणातील प्रत्येक जण आपली इच्छा असल्यास हे अन्न घेऊ शकतो.
If you are willing to steal away from all of the unbelief of this hour, if you are ready to come into Christ, come into his promise.
जर आपण या घटकेच्या सर्व अविश्वासापासून दूर होऊ इच्छिता, जर आपण ख्रिस्तामध्ये येण्यास तयार आहात, तर त्याच्या अभिवचनामध्ये या.
And remember his promises in Malachi 4, Luke 17:30, also in St. John 14:12, and how many more scriptures telling Joel 2:38, and all that he would do, or 2:28 rather, what he would do in these last days.
आणि त्याची वचने लक्षात ठेवा. मलाकी 4, लूक 17:30, संत योहान 14:12 मधील, आणि आणखी कित्येक शास्त्रलेख, योएल 2:38, आणि ते सर्व जो तो करील त्याविषयी सांगतात, किंवा 2:28, त्याऐवजी या शेवटल्या दिवसात तो काय करील हे सांगत आहे.
And how the prophet said that it'd be light in these last days. How it would work, what it would do. All the scriptures pointing to this last days, and that is Christ.
आणि संदेष्टाने कसे म्हटले आहे की या शेवटल्या दिवसात तो प्रकाश असेल, तो कसे कार्य करेल, तो काय करेल. सर्व शास्त्रलेख या शेवटल्या दिवसांकडे लक्ष वेधित आहे आणि तोच ख्रिस्त आहे.
If you can hide away in that now, in that secret place, you can eat and see the goodness and mercy of God.
जर आपण आता त्या लपू शकत असल्यास त्या गुप्त ठिकाणी आपण खाऊ शकता आणि देवाचे चांगुलपण आणि दया पाहू शकता.
If you're sick, there's healing there.
जर आपण आजारी आहात तेथे आरोग्य आहे.
Remember when Elisha later on had called down after that meal offering that he had Christ and sustained the widow's house with it?
तुम्हाला आठवते जेव्हा अलिशाने नंतर खाली बोलावले, त्याने अन्नार्पण घेतल्यानंतर ख्रिस्त आणि त्याद्वारे विधवेच्या घराचे पोषण झाले.
Notice later on when he called fire down out of the heavens and so forth and proved his sending of God the prophet spirit.
लक्ष द्या, जेव्हा त्याने स्वर्गांतून अग्नी खाली बोलावला आणि अशा प्रकारे आणि देवाने त्याला संदेशाच्या आत्म्याने पाठविले आहे हे सिद्ध केले.
Notice in the wilderness when he was laying down there under the juniper tree, an angel come down with that same kind of meal and baked some cakes and fed him.
पहा, अरण्यात जेव्हा तो तेथे रत्माच्या झाडाखाली झोपला होता, एक देवदूत तशाच प्रकारचे जेवण घेऊन खाली आला आणि त्याने काही भाकरी भाजल्या आणि त्याला खायला दिल्या.
And a little later on, he put him to sleep again and woke him up, and he had some more meal cakes baked there for him.
नंतर थोड्या वेळाने त्याने त्याला पुन्हा झोपवले आणि त्याला उठविले आणि तेथे त्याला आणखी काही भाकरी खाण्यास दिल्या.
And he went in the strength of those cakes for 40 days.
आणि तो त्या भाकरींच्या सामर्थ्याने 40 दिवस राहिला.
Glory to God. He's the same yesterday, today, and forever.
देवाचा गौरव असो, तो काल आज आणि सदा सर्व काळ एक सारखाच आहे.
Oh, how we love his spiritual food in its season.
ओ, आम्ही त्याच्यावर कसे प्रेम करतो, आध्यात्मिक अन्न त्याच्या हंगामात.
Stop meat to take the children's bread and give it to dogs.
मुलांची भाकर घेऊन कुत्र्यांना देणे योग्य नाही.
Didn't Jesus say the same thing to the Syrophoenician woman?
येशू सुरफुनिकी महिलेला असेच बोलला नाही काय?
He was sent to his own. That is right.
त्याला त्याच्या स्वकीयांकडे पाठविले होते, ते बरोबर आहे.
And that's who he came. He never went to the Gentiles.
आणि त्यांच्याकडे तो आला, तो कधीच परराष्ट्रीयांकडे गेला नाही.
And now today he visits the Gentiles in their time. And it's not me.
आणि आता तो त्यांच्या काळात परराष्ट्रीयांना भेट देत आहे आणि हे योग्य नाही.
You say, why is it that the message don't go out these great big places, these big crusades like amongst the denominations?
आपण म्हणता की हा संदेश या मोठ्या ठिकाणी, या मोठ्या धर्मयुद्धाच्या ठिकाणी का जात नाही, अशा संप्रदायामध्ये का जात नाही?
It's not their food. It's not the church so-called food. It's the bride food.
हे त्यांचे भोजन नाही, ही मंडळी नाही म्हणून अन्न मागवावे, हे वधूचे अन्न आहे.
It's spiritual food in season.
हे हंगामातील आध्यात्मिक अन्न आहे.
It would make them sick at their stomach. It's too rich for them. See?
ते त्यांचे पोट आजारी करील, त्यांच्यासाठी ते खूप जड आहे. पहा,
you can't do it.
समजले? तुम्ही ते करू शकत नाही.
But for the children, it's bread, it's life, it's Jesus Christ, the same yesterday, today and forever.
परंतु मुलांसाठी ती भाकर आहे, ती जीवन आहे, तो येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे.
We're going to get too late if we don't start the prayer line now, so let us bow our heads just a moment.
जर आपण आता प्रार्थना रांग सुरू केली नाही तर आपल्याला खूप उशीर होणार आहे, म्हणून आपण काही क्षण आपली मस्तके झुकवूया.
Dear God, food in due season, spiritual food.
प्रिय देवा, योग्य हंगामात भोजन, आध्यात्मिक भोजन.
Something that the world knows nothing of.
असे काहीतरी ज्याविषयी जगाला काहीही माहिती नाही.
How we hear our Lord say that night or that day down there at Samaria. The same place that Elisha walked up and said, while the dew will not fall till I call for it.
त्या रात्री कसे आम्ही आपल्या प्रभूला म्हणताना ऐकले, किंवा त्या दिवशी खाली शमरोन येथे त्याच ठिकाणी अलिशा वर चढला आणि म्हणाला, का मी सांगेपर्यंत पाऊस पडणार नाही.
Here stood Jesus there telling his disciples.
येथे येशू उभा राहून आपल्या शिष्यांना सांगत होता.
Say, Master, why don't you eat?
ते म्हणाले, गुरुजी तू का खात नाहीस?
He said, I have food that you know not of.
तो म्हणाला, माझ्याकडे असे अन्न आहे ज्याची तुम्हाला माहिती नाही.
Truly, Lord, his food was to do the will of God, to see the works of God, the made manifest in his hour.
खरोखर प्रभू, त्याचे भोजन म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे करणे, देवाची कामे त्याच्या समयात घडताना पाहणे होय.
He was there to see that it was done.
ते पूर्ण झाले आहे हे पाहण्यासाठी तो तेथे होता.
I do nothing except my Father shows me first. What the Father shows me, that I do.
माझ्या पित्याने मला प्रथम दाखविल्याशिवाय मी काहीही करीत नाही. पिता मला जे दाखवितो ते मी करतो.
And Father, so is it today.
आणि पित्या तसेच आजही आहे.
The church, the true believer, the body of believers has access to food, spiritual food, that the nominals know nothing about.
मंडळी, खरा विश्वासी, विश्वासणाऱ्यांचे शरीर यांनाच त्या अन्नावर, आध्यात्मिक आहारात प्रवेश आहे. नाम मात्र व्यक्तींना याबद्दल काहीच कळत नाही.
The world knows nothing of this food, Father.
पित्या, जगाला या अन्नाची काहीही माहिती नाही.
But your church, your people, the bride of your son loves it.
परंतु तुझी मंडळी, तुझे लोक, तुझ्या पुत्राची वधू यावर प्रेम करतात.
We have access to healing of our bodies when the doctors has failed.
जेव्हा डॉक्टर अयशस्वी होतात तेव्हा आपल्याला आपल्या शरीराला आरोग्य देण्याचा अधिकार आहे.
We have access to this.
आम्हाला यात प्रवेश आहे.
It's one of the foods of God that he gave to his church and promised it in the last days to his believing children.
हा देवाच्या खाद्यपदार्थापैकी एक आहे जो त्याने आपल्या मंडळीला दिला आहे आणि शेवटल्या दिवसात त्याच्या विश्वासू मुलांना देण्याचे अभिवचन दिले आहे.
Father, help us to be believing children, for all things are possible to the believers.
पित्या, आम्हाला विश्वासू मुले होण्यास मदत कर, कारण विश्वासणाऱ्या सर्व गोष्टी शक्य आहेत.
Granted, dear God, we ask it in Jesus' name, amen.
हे प्रदान कर प्रिय देवा, आम्ही येशूच्या नावाने मागतो, आमेन.
I believe Billy told me that to give out some prayer cards.
माझा विश्वास आहे की बिली यांनी मला सांगितले की त्यांनी काही प्रार्थना पत्रके दिली आहेत. जर कोणी मला प्रार्थना पत्रावर असलेले अक्षर सांगाल तर तेच मला हवे आहे.
सी,
ठीक आहे. मी आपली रांग सुरू करेपर्यंत आपण सी एक प्रारंभ करूया. पहा, आता ते सर्व कदाचित समाप्त झाले असतील. आता जर प्रत्येक जण ठीक आहे तर मी हे करण्याचा प्रयत्न करीत आहे, आपण हे करू शकतो किंवा नाही हे मला माहीत नाही. किंवा एकतर आपण फक्त प्रार्थना रांग बोलवू शकतो, तुम्ही शांत बसा, मला काही फरक पडत नाही. जर आपण त्याऐवजी येथे प्लॅटफॉर्मवर आहात किंवा रांगेप्रमाणे बोलवू, काही फरक पडत नाही, फक्त दोहोंपैकी एक. मी फक्त पूर्णतः पवित्र आत्म्यावर अवलंबून आहे. मी प्रचार केलेल्या या वचनाचे रक्षण करण्यासाठी मी त्याच्यावर अवलंबून आहे. भाऊ जॉर्ज राईट, मी यावर विश्वास ठेवतो. एक लहान मुलगा असल्यापासून बऱ्याच वर्षापूर्वी आपल्या घरी येत असे, झाडावर बसलेल्या त्या जुन्या वायपर पुलविलचे ऐकत असे. मी अजूनही त्याच संदेशावर विश्वास ठेवतो. माझा विश्वास आहे की तो सारखाच आहे. ठीक आहे, मी पाहत आहे की ते मागे प्रार्थना रांगेसाठी जागा करीत आहेत.
प्रेयर कार्ड सी नंबर 1, 2, 3, 4, 5, कम फर्स्ट स्टँड राइट हियर.
ठीक आहे, प्रार्थना कार्ड सी क्रमांक 1, 2, 3, 4, 5 प्रथम या आणि येथे उभे राहा.
इफ यू कॅन्ट गेट अप, इफ यू जस्ट रेज युअर हँड्स, सम ऑफ देम कम पॅक यू.
जर आपण उठू शकत नसल्यास, जर आपण फक्त आपला हात वर कराल, त्यांच्यातील काही जण आपल्याला एकत्र करतील.
प्रेयर कार्ड सी 1, 2, 3, 4, 5
ते काय आहे? होय, प्रार्थना कार्ड सी 1, 2, 3, 4, 5.
Now notice, you that do not have a prayer card.
आणि आता लक्षात घ्या, ज्या आपल्याकडे प्रार्थना कार्ड नाही.
Now I haven't had a prayer line of this type for a long, long time.
आता मी बऱ्याच दिवसांपासून या प्रकारची मोठी प्रार्थना रांग पाहिली नाही.
How many remembers my commission when we built the tabernacle?
जेव्हा आम्ही इथे आराधनालय बांधले तेव्हा किती जणांना माझ्या सेवकाची आठवण आहे.
Do the work of an evangelist. Didn't say I was an evangelist, said do the work of an evangelist.
म्हणाले एका सुवार्तिकाचे काम कर. मी एक सुवार्तिक असल्याचे म्हटले नाही, म्हणाले एका सुवार्तिकाचे काम कर. पहा,
but the hour will come when that's to be changed. That hour is arriving.
कारण अशी वेळ येईल जेव्हा ती बदलली जाईल, तो समय येत आहे.
All right. Now in this you can't mix 2 or 3 different ministries together. Pastor and evangelist at the same time.
ठीक आहे, आता यामध्ये तो आपण एकाच वेळी 2 किंवा 3 भिन्न सेवकाई एकत्र करू शकत नाही, पाळक आणि सुवार्तिक एकाच वेळी.
You can't be a prophet and maybe a pastor at the same time. Because you have different works, different ministry.
आपण एकाच वेळी एक भविष्यवादी आणि कदाचित एक पाळक होऊ शकत नाही. पहा, कारण तुमची कार्ये भिन्न आहेत, भिन्न सेवकाई.
But the Lord gave me what I should do in my message.
परंतु माझ्या संदेशामध्ये मी काय करावे ते प्रभूने मला दिले.
But then he said, do the work of an evangelist. Make full proof of your ministry, for the hour will arrive when they will not endure sound doctrine.
परंतु नंतर तो म्हणाला, सुवार्तिकाचे काम कर, आपल्या सेवेचे पूर्ण प्रमाण पटव, कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक सुशिक्षण सहन करणार नाहीत.
That hasn't come now. Every church denomination has turned me down. They wouldn't endure sound doctrine.
ते आता आले नसते तर प्रत्येक चर्च संप्रदायाने मला नाकारले असते, ते योग्य सुशिकवण स्वीकारणार नाहीत.
But after their own lust, they'll bring their own teachers in. And they'll be turned into fables.
परंतु त्यांच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे ते त्यांच्या स्वतःच्या शिक्षकांना घेऊन येतील आणि ते दंतकथा बनवतील.
And they will do great things of exploit, like Jambres and Jambres that withstood Moses. But their folly will be made manifest.
ते अनेक महान गोष्टी करतील, जसे यान्नेस आणि याब्रेस यांनी मोशेचा प्रतिकार करण्यासाठी केल्या, परंतु त्यांचा मूर्खपणा प्रकट होईल. पहा पहा.
All right. Impersonations. You see how Jambres.
ठीक आहे, तो तयागिरी. आपण पहा कसे यामरेस.
And God in heaven knows that lays right there in the corner of that tabernacle stone since 1933. Wrote on a page of the Bible. Laying right there.
आणि स्वर्गातील देव जाणतो त्याने तेथे कोणशेला ठेवला आहे त्या आराधनालयाचा. 1933 पासून बायबलच्या एका पानावर लिहिलेले आहे, तेथेच ठेवलेले आहे. पहा त्यांनी ते कसे केले, पहा काय घडले ते.
Impersonations, just like that.
तो तयागिरी, अगदी बरोबर. म्हणाले त्यांना एकटे राहू द्या, त्यांचा मूर्खपणा प्रकट केला जाईल जशा प्रकारे यान्नेस आणि याब्रेस यांचा झाला.
Here we are in that day.
आपण येथे त्या दिवसात आहोत.
I've seen the church then was just laying a cornerstone, people hanging in the sills and all around, standing around the walls of the tabernacle.
मी त्या वेळचे चर्च पाहिले आहे जेव्हा आम्ही फक्त कोनशेला बसवत होतो. लोक खिडकीत टांगलेले असायचे आणि सर्व बाजूंनी आराधनालयाच्या भिंतीभोवती उभे असत.
There you are.
तेथे तुम्ही आहात.
They say, but kind of the people of the city here said within the space of 6 months.
ते म्हणाले जेव्हा ते तयार झाले तेव्हा इथल्या शहरातील लोक म्हणाले 6 महिन्यांच्या अवधीत आराधनालय बांधण्यासाठी आम्हाला $1 आणि 80 सेंट्स लागले. गॅरेजच्या बऱ्याच लोकांनी हे पक्के ठरविले की ते त्यांचे गॅरेज होणार आहे, परंतु ते आजही देवाच्या मेंढीसाठी मेंढवडा आहे.
1, 2, 3, 5, 6, 7, 8, 9, 10, C, 6, 7, 8, 9, 10, 1, 2, 3, 5, 6, 7, 8, 9, 10, C, 6, 7, 8, 9, 10,
ठीक आहे.
Now, I the Lord have planted it. I'll water it day and night, lest some should pluck it from my hand.
आता मी परमेश्वर देवाने हे लावले आहे, मी रात्रंदिवस त्यास पाणी देईन, नाहीतर काही ते माझ्या हातांतून हिसकावून घेतील.
Look at the criticism.
टीकेकडे पहा.
No denomination back up.
त्याला आधार देण्यासाठी कोणताही संप्रदाय नाही.
No churches like it around the country here.
येथे देशभरात यासारख्या मंडळ्या नाहीत.
No Pentecost in the country, nothing else to sustain it.
देशात पेंटिकॉस्ट नाही, त्याला आधार देण्यासाठी दुसरे कोणीच नाही.
Everybody against the water baptism, everybody against all these other things.
सर्वजण पाण्याच्या बाप्तिस्माच्या विरोधात आहेत, सर्वजण या अशा इतर गोष्टींच्या विरोधात आहेत.
Even to my own family, my own daddy turned me away from the door. I got my clothes in a little paper sack and went and lived in New Albany. Right.
माझ्या स्वतःच्या कुटुंबात सुद्धा, माझ्या स्वतःच्या वडिलांनी सुद्धा मला घरापासून दूर केले. मी माझे कपडे एका छोट्या कागदाच्या पिशवीत घातले व जाऊन न्यू अल्बनी येथे राहिलो. बरोबर.
But through many dangers, toils and snares I have already come. It's grace that brought me safe this far.
परंतु अनेक धोके, कष्ट आणि साफळे यांच्यापासून मी आधीच आलो आहे. ती कृपा आहे जिने मला येथपर्यंत सुरक्षित आणले आहे.
I'm 56 years old and soon I've got to cross the river.
मी 56 वर्षाचा आहे आणि लवकरच मला नदी पार करायची आहे.
Grace will take me on.
कृपा मला पुढे नेईल.
And I've been there 10,000 years, bright shining as the sun.
आणि मी जेव्हा तेथे 10,000 वर्षे राहीन, सूर्यासारखा चमकेन.
We'll have no less days to sing God's praise than when we first began.
देवाची स्तुती गाण्यासाठी आपल्याकडे कमी दिवस असणार नाहीत जेव्हा आम्ही प्रथम सुरुवात केली.
Oh, how I love Jesus. He's all the world to me.
ओ, मी येशूवर किती प्रेम करतो, तो माझ्यासाठी संपूर्ण जग आहे.
How many did you leave on? 10?
अरे बर, मी किती जण घेतले, मी कुठे सोडले, 10?
Can we take some more? All right.
आम्ही काही अधिक घेऊ शकतो का? ठीक आहे.
What was the 10? 15? All right, see, 10 to 15. Wherever you are, if you can stand up and get in.
ते काय होते, 10-15? ठीक आहे. सी 10 ते 15, आपण जेथे असाल, जर तुम्ही उभे राहू शकत असाल आणि आत जाऊ शकता.
I say, huh? All right, see, 15 to 20 then.
काय म्हणू. ठीक आहे. सी 15 ते 20 नंतर.
Let that be See, 15 to 20, that'd be 10 more people.
ते सी असू द्या, 15 ते 20 असू द्या, ते आणखी 10 लोक असतील.
We see, through the line stand there, we don't get them crowded.
आम्ही पाहतो, आपण पाहत आहात तेथे रांग कुठे उभी आहे आम्हाला ते मिळत नाही, त्यांना एकत्र करा.
Alright. Now, give me your undivided attention. We won't be long.
आणि आम्ही ठीक आहे आता तुमचे अविभाजित लक्ष मला द्या, आम्हाला जास्त वेळ लागणार नाही.
But now, oh, what a hour, what a time.
पण आता अरे किती तास किती वेळ.
I wish that everybody could love the Lord.
मला वाटते की प्रत्येक जण परमेश्वरावर प्रेम करू शकला असता.
I wish that we could all just come to that spot to realize the potential of this minute.
माझी इच्छा आहे की या क्षणाची संभाव्यता लक्षात घेण्यासाठी आपण सर्व त्या ठिकाणी आलो पाहिजे.
Let's try it. Just give me your attention.
आपण एक करून पाहू, फक्त तुमचे लक्ष मला द्या.
What are we trying to do here?
काय आम्ही येथे काय करण्याचा प्रयत्न करीत आहोत?
We are placing God's word to a test.
आपण देवाचे वचन परीक्षेद्वारे ठेवत आहोत.
Elijah done the same thing. Walked out upon the mountain after he knew that he was sent from God to do it.
एलियाही तेच केले आणि तो डोंगरावर गेला जेव्हा त्याला कळले की देवाने ते करण्यासाठी त्याला पाठवले आहे.
He said, now let's prove who's God. Let the God that answers before be God.
तो म्हणाला, आता देव कोण आहे हे सिद्ध करूया, जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच देव ठरावा.
And the heathens cut or say was sure no the heathens know fire was going to fall so they scream and carry on.
आणि मूर्तीपूजक लोकांनी कापला, अरे म्हणाले ठीक आहे निश्चितपणे नाही. त्या मूर्तीपूजक लोकांना ठाऊक होते की अग्नी पडणार नाही म्हणून ते ओरडू लागले आणि तसेच करीत राहिले.
But Elijah knew it was going to fall because he had a vision from the Lord.
पण एलियाला हे ठाऊक होते की तो पडणार आहे कारण त्याला परमेश्वराकडून एक दृष्टांत मिळाला होता. आपण म्हणता त्याला एक दृष्टांत मिळाला होता?
Yes, sir.
होय श्रीमान.
When he got everything laid in order, he said, Lord, I've done all this at your command.
जेव्हा त्याने सर्व काही व्यवस्थित केले तेव्हा तो म्हणाला, प्रभू मी तुझ्या आज्ञेने सर्व केले आहे.
Then the fire began to fall.
आणि मग अग्नी पडायला सुरुवात झाली.
When God's word is kept to the letter, then it's God's business to take care of the rest of it.
जेव्हा देवाचे वचन लेखाप्रमाणे पाळले जाते तेव्हा बाकी गोष्टींची काळजी घेणे ही देवाची जबाबदारी बनते. तो तुम्हाला केवळ तेथे ठेवण्यास सांगतो आणि तुमची खात्री असली पाहिजे की तुम्ही ते तेथे ठेवण्यास बोलावलेले आहात. समजले? आणि जर तुम्ही आहात तो बाकीच्या गोष्टींची काळजी घेईल. आता येथे या रांगांतून लोक येतील, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करीन. आता ठीक आहे, आपण आता फक्त भिंतीकडेच आहात, ठीक आहे, सुरुवातीच्या रांगेजवळ.
Now, first, at least somewhere here in the building, some people.
आता प्रथम येथे कुठेतरी इमारतीत काही लोक.
How many of you are sick and don't have a prayer card? Raise up your hand.
येथे किती लोक आजारी आहेत आणि त्यांच्याकडे प्रार्थना कार्ड नाही, आपले हात वर करा.
Just all over.
जरा सगळीकडे पहा.
Now you know, if our Lord, and I believe he will, if he's the same yesterday, today and forever.
आता आपण जाणता की आपला प्रभू आणि माझा विश्वास आहे की तो करील, जर तो काल आज आणि सदा सर्व काळ सारखाच आहे.
He run prayer lines. People come to him in great lines, multitudes. He touched them, blessed them.
तो प्रार्थना ओळी चालवितो, लोक मोठ्या संख्येने त्याच्याकडे येतात, त्याने त्यांना स्पर्श केला, त्यांना आशीर्वाद दिला.
Then he stopped sometime and said, "Who touched me?"
नंतर तो काही वेळ थांबला आणि म्हणाला, मला कोणी स्पर्श केला?
Look around, told a woman what she touched him for, and said her blood issue was gone. Her faith had made her whole.
आजूबाजूला पाहिले, त्या स्त्रीला सांगितले की तिने कशासाठी त्याला स्पर्श केला आणि म्हटले, तिचा रक्तस्त्राव निघून गेला आहे, तिच्या विश्वासाने तिला बरे केले आहे.
First she turned around and said, well, I don't know, Lord, I've had this long time. It wouldn't happen. No, it wouldn't happen. No.
जर ती मागे वळून म्हणाली असती आणि म्हणाली असती, ठीक आहे, मला माहित नाही प्रभू, मला असे बऱ्याच दिवसांपासून आहे, ते घडलेच नसते, नाही, ते घडलेच नसते, नाही.
What if he told the seraphim, open them, because of this word that you said, your daughter, the devil's gone out of her. What? Say, well, now, Lord, I want you to do it this way.
काय झाले असते जर त्याने सुरफुनिकी महिलेला सांगितले असते या शब्दामुळेच जे तू बोललीस तुझी मुलगी सैतान तिच्यातून निघून गेला आहे. काय झाले असते जर बोलली असती ठीक आहे आता प्रभू माझी इच्छा होती की तू हे या प्रकारे करावीस. तर ते भूत अद्याप त्या मुलीमध्ये असते. परंतु तिने आपले मूल मिळावे अशी अपेक्षा ज्या प्रकारे केली होती जसे त्याने म्हटले की तिला ती मिळेल.
Now, he told us, if thou canst believe, if you can say to this mountain, be moved, and don't doubt in your heart, but believe that what you've said will come to pass, you can have it.
आता तो आम्हाला म्हणाला जर तुम्ही विश्वास ठेवू शकाल जर तुम्ही या डोंगराला असे म्हणता की उपटला जा आणि आपल्या मनात शंका बाळगत नाही परंतु विश्वास ठेवता की आपण बोललो तसे घडेलच तुम्हाला ते मिळू शकते.
When you pray, believe that you receive it, it'll be given to you.
जेव्हा तुम्ही प्रार्थना करून जे काही मागता ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरता म्हणजे ते तुम्हाला मिळेल. काय अभिवचन आहे. आता जो माणूस सामाजिक सुवार्तेचा उपदेश करीतो तो त्यावर मुळीच विश्वास ठेवित नाही. तो दारापर्यंत चालत गेला आत पाहिले किंवा तेथे उभा राहिला आणि म्हणाला ठीक आहे देव वेड्या लोकांचा आणखी एक समूह असे सांगून निघून गेला. पहा परंतु हे त्याला माहित नाही की हे लपविलेले अन्न आहे. त्याला माहित नाही की ही त्याच्यापासून लपवून ठेवलेली गुप्त गोष्ट आहे. त्याला हे माहित नाही हेच ते आहे ते दयनीय आहे असे मन आहे जे नग्न दयनीय आंधळे आहे आणि ते त्याला माहित नाही. पहा ही वाईट गोष्ट आहे. हे देव मला अगोदरच मरण दे पण मला तसे कधी होऊ देऊ नकोस. तसे करण्याऐवजी मी मरणे पसंत करीन होय महाशय. मला वाटते की आपल्यातील प्रत्येक जण असाच विचार करेल आपण नाही का.
But now, God has promised us these things in the last days.
परंतु आता शेवटल्या दिवसात देवाने आपल्याला या गोष्टींबद्दल अभिवचन दिले आहे.
Malachi 4 said that Jesus Christ would come down and impersonate himself in human flesh like he did at Sodom. Right.
मलाखी 4 मध्ये म्हटले आहे की येशू ख्रिस्त खाली येईल आणि त्याने सदोमात केल्याप्रमाणे स्वतःच मानवी देहात प्रकट करील ते बरोबर आहे. आणि म्हटले आहे की जग सदोमासारख्या स्थितीत असेल. आणि म्हणाला जसे तेव्हा होते मनुष्याचा पुत्र त्या दिवशी प्रकट केला जाईल.
See, this man had come down in the form of a man, which is Elohim, by Abraham, before this promised son came.
पहा हा पुरुष जो मनुष्याच्या स्वरूपात खाली आला जो एलोहिम होता अब्राहमाद्वारे अभिवचनाचा पुत्र येण्याआधी. ते काय होते ते पहा. अब्राहम म्हणाला की तो देव होता.
And the Bible said there were three men came to him. Dust on their clothes, travel, sat down, eat like man.
बायबलमध्ये असे म्हटले आहे की तीन पुरुष त्याच्याकडे आले त्यांच्या कपड्यांवर धूळ होती प्रवास करून आले खाली बसले आणि मनुष्यासारखे खाल्ले.
And Jesus said, just at the time the world gets in a Sodom condition, then the Son of Man would reveal himself again.
आणि येशू म्हणाला अगदी त्याच वेळी जगाची स्थिती सदोमासारखी होईल तेव्हा मनुष्याचा पुत्र पुन्हा प्रकट होईल.
Not Son of God, Son of Man. See? Would reveal himself.
देवाचा पुत्र नाही मनुष्याचा पुत्र पहा स्वतःच प्रकट करील.
Now, mark that with what the last prophet said. Behold, I send to you Elijah the prophet. And he will restore the hearts of the children back to the fathers. See?
आता शेवटल्या संदेष्टाने जे सांगितले ते चिन्हांकित करा. पहा मी एलिया संदेष्टाला तुमच्याकडे पाठवतो आणि तो ते पुत्रांचे हृदय पुन्हा पित्याकडे वळवील. पहा
अ मेसेज टू ब्रिंग हिम बॅक टू द बायबल एंड द सन ऑफ मॅन विल बी रिव्हीलिंग हिमसेल्फ इन दॅट डे.
एक संदेश जो त्यांना पुन्हा बायबलकडे परत आणील आणि मनुष्याचा पुत्र त्या दिवशी स्वतःला प्रकट करील.
And at that day of the sounding of the last church age, the seventh angel, the mysteries of God shall be made known in that day.
आणि सातव्या देवदूताची वाणी होईल त्या अंतिम मंडळी युगात त्या दिवशी देवाची रहस्ये प्रकट केली जातील.
The seven seals will be broken.
सात शिक्के फोडले जातील.
The mysteries of all these churches and things, how they happen and what taken place.
या सर्व मंडळी आणि गोष्टींची रहस्ये ते कसे घडले आणि काय काय कसे काय घडले.
See, they don't know it.
पहा त्यांना ते माहित नाही.
Jesus said, you blind Pharisees, if the blind leads the blind, don't they both fall in the ditch?
येशू म्हणाला, हो आंधळ्या परुषांनो, म्हणाला जर आंधळा आंधळ्याला वाट दाखवू लागला तर दोघेही खड्ड्यात पडत नाही काय.
That's the reason those people don't see that.
पहा हेच कारण आहे हे लोक ते समजत नाहीत.
The mystery of it is, those seals, each one of those churches made an organization and got into it. And that's one of the secret things that's been wrong before God.
तिचे रहस्य म्हणजे ते शिक्के आहेत. त्या प्रत्येक चर्चने एक संस्था तयार केली आणि त्यात प्रवेश केला आहे आणि त्या देवासमोर चुकीच्या असलेल्या गुप्त गोष्टींपैकी एक आहेत.
You see it, Dr. Lee?
आपण ते पाहिले डॉक्टर ली.
See, look, it is, that's the thing right there, that's one of the secrets.
पहा हे आहे, हीच गोष्ट तेथे आहे, हे एक रहस्य आहे.
They organized and, see, it was completely out of the will of God.
ते संघटित झाले आणि पहा आणि देवाच्या इच्छेच्या पूर्णपणे बाहेर होते.
And that will be exposed in the last days and lead the people not to a creed or a denomination, but back to the true word.
आणि शेवटल्या दिवसात ते उघड होईल आणि लोकांना पंथ किंवा संप्रदायाकडे नव्हे तर खऱ्या वचनाकडे घेऊन जाईल.
And the true word will come to a certain group of people and the Son of Man will reveal himself in the midst of them. The same yesterday, today and forever.
सत्य वचन एखाद्या विशिष्ट लोकांच्या समूहाकडे येईल आणि मनुष्याचा पुत्र त्यांच्यामध्ये स्वतःला प्रकट करेल. तो काल आज आणि युगानयुग सारखा आहे. अरे देवा, अरे मला ते आवडते. मला आवडते, मला त्याच्यावर बढाई मारणे आवडते, मला लोकांसमोर त्याला महान बनविणे आवडते. मला त्याला महान बनविण्याची गरज नाही, तो आधीच महान आहे.
He's so high you can't get over him, so deep you can't get under him, so wide you can't get around him, and yet you got room in your heart for him.
तो इतका उंच आहे की आपण त्याच्यावर जाऊ शकत नाही, तो इतका खोल आहे की आपण त्याच्या खाली जाऊ शकत नाही, इतका विस्तीर्ण आहे आपण त्याच्या भोवती जाऊ शकत नाही, आणि तरीही आपणाकडे त्याच्यासाठी आपल्या हृदयात जागा आहे.
Won't you receive him?
आपण त्याला प्राप्त करणार नाही का?
How wonderful our Lord is.
आमचा प्रभू किती आश्चर्यकारक आहे.
All right. Now, let's get real quiet, everybody.
ठीक आहे, आपण सगळेजण खरोखर शांत होऊया.
Now we've talked about this. And now, the thing of it is it true?
आता आम्ही याबद्दल बोललो आहोत आणि आता ती गोष्ट आहे ती खरी आहे का?
Now, there may be some strangers in here.
आता इथे काही अनोळखे असू शकतात.
I might say if to you, if Christ is the same yesterday, today and forever, what would he do in this minute?
मी कदाचित असे म्हणू शकतो तुम्हास की जर ख्रिस्त काल आज आणि सदा सर्व काळ सारखाच आहे तर तो या क्षणी काय करील.
He'd do the same thing that he did when he was here before.
तो त्याच गोष्टी करील ज्या त्याने केल्या जेव्हा तो येथे होता.
Is that right?
ते बरोबर आहे का?
The people's faith would touch his garment and he'd turn like he did the woman at the well and he did other places and he perceived their thoughts.
लोकांचा विश्वास त्याच्या कपड्यांना स्पर्श करील आणि मग तो वळेल जसे त्याने विहिरीवरील स्त्रीला केले आणि त्याने इतर ठिकाणी केली आणि त्यांचे विचार त्यांना समजले.
Now, you say, could he heal me?
आता आपण म्हणता तो मला बरे करू शकतो काय.
His word said he's already done that.
त्याचे वचन म्हणते की त्याने आधीच ते पूर्ण केले आहे.
But the thing of it is to make himself known that he's here.
पण त्यामागची गोष्ट म्हणजे तो येथे आहे हे स्वतःला प्रकट करणे.
He appeared in his physical body, looked just exactly like Hoffman's head of Christ at 33, and blood running out of his hand and so forth, nail scars all over him. I wouldn't accept it. No.
आता जर तो आपल्या समोर शरीरात प्रकट झाला तर तो अगदी हॉफमॅनच्या हेड ऑफ क्राइस्ट ऍट 33 सारखा दिसेल आणि त्याच्या हातांतून रक्त वाहत आहे आणि इत्यादी त्याच्यावर सर्वत्र खिळ्यांचे व्रण आहेत, ते मी स्वीकारणार नाही, 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 नाही.
When he comes himself, every eye shall see him, every tongue shall confess him. And as the lightning cometh from the east unto the west, so shall it be. See?
जेव्हा तो स्वतः येईल, प्रत्येक डोळा त्याला पाहिल, प्रत्येक जीप त्याला कबूल करील, आणि जसे पूर्वेकडून पश्चिमेकडे वीज येते तसे ते होईल. पहा,
we don't believe these cults and clans, we believe God is the word.
आपण या पंथावर किंवा कुडावर विश्वास ठेवत नाही, आपण विश्वास ठेवतो की देव वचन आहे.
But he embodies himself, taking your body and my body. He gives you gifts, gives me gifts, and through these gifts he makes himself known.
परंतु तुमचे शरीर आणि माझे शरीर घेऊन तो स्वतःला दृश्य स्वरूप देतो आणि तुम्हाला देणग्या देतो, मला देणग्या देतो, आणि या भेटींद्वारे तो स्वतःला प्रकट करतो.
That's the secret food.
हेच ते गुप्त अन्न आहे.
No matter how much you make yourself known by me, you've got to believe it. You've got to have a gift of faith too to believe it.
त्याने माझ्याद्वारे स्वतःला कितीही प्रकट केले तरी हरकत नाही. तुम्ही त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यावर विश्वास ठेवण्यासाठी तुमच्याकडे विश्वासाची भेट देखील असली पाहिजे.
You believe that?
तुम्ही त्यावर विश्वास ठेवता?
And now if he will manifest himself in that manner, will you believe him?
आणि आता जर तो अशा प्रकारे प्रकट होईल तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही काय?
With all your heart, you believe him.
तुमच्या पूर्ण अंतकरणातून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल?
Oh, how wonderful, just waiting on him. Just waiting to see what he says.
खरच किती आश्चर्यकारक आहे, फक्त त्याच्यावरच अवलंबून आहे. तो काय म्हणतो याची वाट पाहत आहे. येथे एक माणूस येथे उभा आहे, माझ्या माहितीप्रमाणे मी माझ्या आयुष्यात त्याला कधीही पाहिले नाही.
Looks like a good, strong, healthy man. And he probably is. I don't know. But he's standing there.
एक चांगला, मजबूत, निरोगी माणूस दिसत आहे आणि तो कदाचित आहे, मला मला माहित नाही, पण तो तेथे उभा आहे.
Now I could go lay hands on that man. And pray for him, ask him if he'd believe.
आता मी त्या माणसावर हात ठेवू शकतो आणि त्याच्यासाठी प्रार्थना करू शकतो, त्याला विचारीन जर तो विश्वास ठेवील तर.
He can stand here and tell me, say, I want you to pray for so and so, and I got fallen arches, I got a headache constantly, I got ulcers in my stomach or something.
तो इथे उभा राहून मला सांगू शकेल, माझी इच्छा आहे की तुम्ही अमुकांसाठी प्रार्थना करावी आणि मला मिळाल्या, मला गळलेल्या कमानी मिळाल्या, मला सतत डोकेदुखी होती, माझ्या पोटात अल्सर झाला आहे आणि काहीतरी. तो मला माहित नाही, तो त्यापैकी काहीही बोलू शकेल. मी म्हणेन ठीक आहे महाशय भाऊ, मी तुमच्यावर हात ठेवीन आणि तुमच्यासाठी प्रार्थना करीन, ते पूर्णपणे बरे होईल. ते अगदी बरोबर आहे जसे आपण युगांपासून करीत आलो आहो, ते बरोबर आहे का?
But remember, Jesus said it would be different just at the time of his coming, like it was in the days of Sodom.
परंतु लक्षात ठेवा, येशू म्हणाला की त्याच्या आगमनाच्या वेळेस ते वेगळे असेल, जसे ते सदोमाच्या दिवसात झाले होते.
And the man that came up had his back turned to the tent where Sarah was. And he said, Not Abram now, Abraham.
आणि जो पुरुष वर आला, ज्या डेऱ्या सारा होती तिच्याकडे त्याची पाठ होती, आणि तो म्हणाला आता अब्राम नव्हे अब्राहम.
See, it's Abram the day before, but he had a vision, and the Lord told him that I'm going to change your name.
पहा, एक दिवस आधी तो अब्राम होता, पण त्याला एक दृष्टांत मिळाला आणि प्रभूने त्याला सांगितले की मी तुझे नाव बदलणार आहे.
And here is the Lord himself in the form of a man eating and drinking with him.
आणि इथे प्रभू स्वतः मनुष्याच्या रूपात आहे, त्याच्याबरोबर खाणे आणि पिणे करीत आहे.
Said Abraham, where is your wife Sarah? S-A-R-A-H, not S-A-R-R-A.
म्हणाला अब्राहम, तुझी बायको सारा कुठे आहे? S-A-R-R-A-H, S-A-R-R-A नाही.
He said she's in the tent behind you.
तो म्हणाला ती तुझ्या मागे तंबूत आहे.
Said I'm going to visit you. According to my promise 25 years ago.
सांगितले 25 वर्षापूर्वीच्या माझ्या वचनानुसार मी तुला भेट देईन.
And Sarah kind of laughed to herself.
आणि सारा स्वतःवर हसली.
He said Sarah laughed in the tent just then. Saying how can these things be?
तो म्हणाला सारा तंबूत मनातल्या मनात हसली, म्हणाली या गोष्टी कशा असू शकतात? परमेश्वराला काही असाध्य आहे काय? पहा, काही नाही, नाही महाशय.
Now he's that Jesus promised that he, the Son of Man, which is the Word.
आता तो म्हणाला येशूने असे वचन दिले की तो मनुष्याचा पुत्र जो शब्द आहे.
You believe that?
तुमचा त्यावर विश्वास आहे?
Would come in the last days and would reveal himself in the time that the world was like Sodom and Gomorrah.
शेवटल्या काळात येईल आणि अशा समयात स्वतःला प्रकट करेल जेव्हा जग सदोम आणि गमोरा सारखे होईल.
You believe that, right?
तुमचा विश्वास आहे की ते बरोबर आहे?
Before we have one prayer, some of you out there pray to see if the Son of Man is still the same yesterday, today, and forever.
आपण एक प्रार्थना करण्यापूर्वी तुमच्यातील काही बाहेर आहेत त्यांनी प्रार्थना करा आणि मनुष्याचा पुत्र काल, आज आणि सदा सर्व काळ एकसारखा आहे की नाही हे पहा.
Just ask if he is. Say, Lord, the man don't know me, but I know that you're the same yesterday, today, and forever. See if he tells you that.
फक्त विचारा की तो आहे. मना, प्रभु, तो मनुष्य मला ओळखत नाही, परंतु मला माहित आहे की तू काल, आज आणि सदा सर्व काळ एकसारखा आहे. तो तुम्हाला सांगतो की नाही ते पहा.
Yes, sir. Now raise up your head just a moment.
होय श्रीमान, आता फक्त एक क्षण आपले डोके वर करा.
It's behind me. It's a child. Burning up right now the fever.
हे माझ्या मागे आहे. ते एक मूल आहे, ते आता यावेळी तापाने फणफणत आहे.
It's a little girl.
ही एक छोटी मुलगी आहे.
You're from out of town.
आपण शहराबाहेरचे आहात.
The child has a stomach trouble.
या मुलाला पोटाचा त्रास आहे.
It did. Just believe.
तो निघून गेला आहे, फक्त विश्वास ठेवा.
Now, is that what he said he would do?
आता हे तेच आहे जे त्याने म्हटले होते की तो करील.
I never seen that person in my life. God in heaven knows that.
मी माझ्या आयुष्यात त्या व्यक्तीला कधीही पाहिले नाही. स्वर्गातील देव हे जाणतो.
This man here, he looks very strong and healthy, but you see that shadow over in there?
हा माणूस येथे जो खूप मजबूत आणि निरोगी दिसतो, पण पहा त्याच्यावर तेथे छाया आहे.
That means unless God helps him, he ain't gonna be here very long.
याचा अर्थ असा की देव जोपर्यंत त्याला मदत करीत नाही तोपर्यंत तो तेथे फार काळ राहणार नाही.
Got cancer. In your lung.
त्याला कर्करोग झाला आहे, तो आपल्या फुफ्फुसात आहे.
Now the Son of Man is here.
आता मनुष्याचा पुत्र येथे आहे.
Got a burden on his heart for a little boy, a little child. Is that right?
एका लहान मुलासाठी त्याच्या हृदयावर ओझे आहे, ते बरोबर आहे का?
You believe God can tell me what's wrong with that child?
आपणास विश्वास आहे की त्या मुलाला काय झाले आहे हे देव मला सांगू शकतो?
Can. He has little blackout spells like a form of epilepsy. Just had one just recently. This morning.
तो करू शकतो. त्याला अपस्मार असल्यासारखी काळोख येते. नुकताच त्याला एकदा तसे झाले होते. ते ठीक आहे या सकाळी.
You believe you're going to live to raise that boy and he'll be all right?
आणि आपला विश्वास आहे की आपण त्या मुलाचे संगोपन करण्यासाठी जगणार आहात आणि तो बरा होईल.
Where's Charlie Cox then? Where's he at? Charlie, where are you at?
चार्ली कॉक्स कुठे आहेत? तो कुठे आहे? चार्ली, तू कुठे आहेस?
I thought he was here tonight.
मला वाटते की आज रात्री तो येथे होता.
Oh, here? Charlie. Gary, where are you at? Larry? Is he here?
येथे चार्ली, गॅरी, आपण कुठे आहात? लॅरी, तो येथे आहे का?
His little boy had the same thing. Exactly the same thing.
त्याच्या लहान मुलामध्ये तीच गोष्ट आहे, अगदी तीच गोष्ट.
Where are you at, Larry? Come here, man.
आपण कुठे आहात लॅरी? एक मिनिट इथे या. ठीक आहे, आपण इथे आहात.
This little boy here had the same thing.
इथे या लहान मुलाला तीच गोष्ट आहे.
His father and mother is a very good friend of mine.
त्याचे वडील आणि आई माझे खूप चांगले मित्र आहेत.
Years ago I was down there and this little boy would take spells just black out and fade away. It was epilepsy.
वर्षांपूर्वी मी तेथे होतो आणि या लहान मुलाला चक्कर येत असे. पूर्ण अंधार आणि बेशुद्ध होई, तो फेफरेकरी होता.
I caught it on the little boy. Ask God to heal him. He's never had one since.
मी लहान मुलाला पकडले, देवाला बरे करण्यास सांगितले, तेव्हापासून त्याला कधीच तसे झाले नाही.
That's his father, his mother sitting here somewhere, and here's a little boy himself.
ते त्याचे वडील आहेत, त्याची आई येथे कुठेतरी बसली आहे आणि येथे स्वतः तो लहान मुलगा आहे.
Do you believe, sir?
श्रीमान, आता तुमचा विश्वास आहे का?
Thank you.
धन्यवाद लॅरी.
You believe, sir?
तुमचा विश्वास आहे श्रीमान?
May the God of heaven grant the same thing to you and you to live to raise a child. God bless you.
स्वर्गातील देव आपल्याला तीच गोष्ट देऊ आणि आपण मुलाचे संगोपन करण्यासाठी जगो. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. चला प्रार्थना करूया.
Dear God, help me. I pray that your mercy and grace will be upon me and bless him in Jesus' name.
प्रिय देवा, त्याला मदत कर, तुझी दया आणि कृपा त्याच्यावर रहावी आणि त्याला आशीर्वाद मिळावा अशी मी प्रार्थना करीतो येशूच्या नावामध्ये.
Go back to Louisiana now happy. Praise God for it.
आता लुझियाना कडे परत जा, आनंदी हो, त्याच्यासाठी देवाची स्तुती कर.
Oh yeah, you from Louisiana? Sure I was, around Lake Charles, right? See, I catch your thoughts now.
अरे हो, तो लुझियानाचा आहे नक्कीच, लेक चार्ल्सच्या सभोवतालचा. बरोबर, पहा मी आता आपले विचार समजू शकतो.
Praise be to God.
देवाची स्तुती होवो.
Well, you're asking for a good thing. You want to have a baby.
असो, आपण एक चांगली गोष्ट विचारत आहात. आपल्याला मूल पाहिजे आहे.
You already had children, couple of children, but you want another one.
आपल्याकडे आधीच मुले, दोन मुले आहेत, परंतु आपल्याला आणखी एक पाहिजे आहे.
May God of heaven grant it to you, my sister.
भगिनी, स्वर्गातील देव तुला ते देवो.
If you come here, I just want to lay hands.
इथे या, मला फक्त हात ठेवायचे आहेत.
Dear God, give the woman the desire of her heart because it's a worthy cause. In Jesus' name, amen.
प्रिय देव, स्त्रीला तिच्या मनाची इच्छा दे, कारण ते एक योग्य कारण आहे. येशूच्या नावामध्ये आमेन.
Go have the child.
आता जा, मूल प्राप्त होवो.
God is a good God. Do you believe that?
देव चांगला देव आहे, तुमचा असा विश्वास आहे का?
He knows all that we have need of. He supplies our every need if we believe him.
आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी त्याला ठाऊक आहेत. जर आपला विश्वास असेल तर तो आपल्या प्रत्येक गरजा पुरवतो.
He said, if thou canst believe.
तो म्हणाला, जर तू विश्वास धरशील तर.
I shook your hand somewhere. I don't remember where it was at, but somewhere I shook your hand.
मी तुमच्याशी कुठेतरी हस्तांदोलन केले आहे. ते कुठे होते हे मला आठवत नाही, परंतु मी कुठेतरी तुमच्याशी हस्तांदोलन केले आहे.
I don't just exactly remember, but we were somewhere today somewhere, but I don't know where it was at.
मला अगदी बरोबर आठवत नाही, परंतु आम्ही कुठेतरी होतो आज कुठेतरी, परंतु ते कुठे होते हे मला आठवत नाही.
But that's not what we're here to talk about. You're here to talk about or to pray, want me to pray for somebody else. That's right.
परंतु हे असे नाही की आपण इथे त्याविषयी बोलणार आहोत. आपण इथे बोलण्यासाठी किंवा प्रार्थना करण्यासाठी, मी दुसऱ्या कोणासाठी प्रार्थना करावी अशी तुमची इच्छा आहे ते बरोबर आहे. तो येथे नाही, तो जॉर्जिया मध्ये आहे, आजारी आहे.
Not only is he sick physically, but spiritually he's sick. Your cousin.
तुमचा चुलत भाऊ, तो आजारी आहे. शारीरिकच नव्हे तर आध्यात्मिक दृष्ट्या तो आजारी आहे.
You believe God will take care of this because you stood for him?
आपला विश्वास आहे की देव याची काळजी घेईल, कारण आपण त्याच्यासाठी उभे राहिला आहात. तुम्ही करता, इथे या, एकत्र प्रार्थना करूया.
Dear God, grant this man the desire of his heart, that he might go and find this man crying out for God. In Jesus' name I ask it. Amen.
प्रिय देवा, या माणसाला त्याच्या मनातील इच्छा दे, यासाठी की तो कदाचित जाईल आणि या मनुष्याला शोधून काढेल जो देवासाठी आक्रोश करीत आहे. येशूच्या नावामध्ये मी हे मागतो, आमेन. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. शंका घेऊ नका, मनापासून विश्वास ठेवा. आपण कसे आहात?
It wasn't that I didn't reach for your hand to shake your hand then when you put your hand out. I was noticing something.
ते असे नव्हते की मी तेव्हा आपल्याला हस्तांदोलन करण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचलो नाही. जेव्हा तुम्ही आपला हात बाहेर काढला तेव्हा मी काहीतरी पाहत होतो.
It was a shadow, real dark and blank.
ती एक छाया वास्तविक गडद आणि काळी होती. हेच कारण आहे मला माहीत आहे की मी तुमचा हात पकडला, मला तो तशा प्रकारे आढळला. पहा, पण हा एक कर्करोग आहे. आपणास असा विश्वास आहे की देव त्यास घालवू शकेल? तो आपल्या स्तनावर डाव्या बाजूला आहे. आपण कॅरोलिनाला परत जाऊ इच्छिता आणि बरे केल्याबद्दल प्रभूची स्तुती करू इच्छिता, हो की नाही? मला काय म्हणायचे आहे ते पहा. चला प्रार्थना करूया.
डियर गॉड, इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट, द वन हू इज प्रेझेंट नाउ, द चिल्ड्रन ईटिंग द ब्रेड ऑफ गॉड, मे दिस चाइल्ड ऑल्सो एन्जॉय द फेथ, द ब्रेड ऑफ गॉड दैट ही गिव्स हिम नाउ फॉर हिज हीलिंग.
प्रिय देवा, येशू ख्रिस्ताच्या नावात, तो एक जो आता उपस्थित आहे, ही मुले देवाची भाकर खात आहेत, हे मूल सुद्धा या विश्वासाचा आनंद घेऊ दे. देवाची भाकर जी तो त्याला आता बरे होण्यासाठी देतो, येशूच्या नावाने तो जाऊ दे व बरा होऊ दे. आमेन. भावा, देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. मनापासून विश्वास ठेवा. आपण कसे आहात?
This is a wonderful time.
ही एक अद्भुत वेळ नाही का?
Look like awe sets down over the people.
जणू काही लोकांवर आदरयुक्त भय आल्यासारखी दिसत आहे.
Maybe it sounds like my ears just like something. It's making a noise like again.
किंवा हे कदाचित असे भासत आहे, माझ्या कानांतून जसे काहीतरी चालले आहे ते फक्त असा आवाज काढत आहे. पहा,
चिल्ड्रन्स ब्रेड,
ही मुलांची भाकर आहे. पहा,
इट्स योर्स, इट्स फॉर यू, इट इजंट फॉर मी, इट्स फॉर यू.
हे तुझे आहे, ते तुझ्याकरिता आहे, ते माझ्यासाठी नाही, ते तुझ्याकरिता आहे.
आय एम व्हेरी थँकफुल फॉर द टाइम नाउ. आय डोंट, आय एम वेल एज फार एज आय नो, बट इट्स ब्रेड फॉर मी टू व्हेन आय हॅव नीड ऑफ.
या समयी मी खूप आभारी आहे. मला ठाऊक नाही मी ठीक आहे जितके मला ठाऊक आहे, परंतु ही माझ्यासाठी भाकर देखील आहे जेव्हा मला तिची गरज भासते.
ब्रेड फॉर यू, इट्स एनकरेजमेंट.
ही आपल्यासाठी भाकर आहे, हे प्रोत्साहन आहे. आपल्यासाठी जे आजारी देखील नाहीत ते आपली अंतकरणे देवासमोर आणतात.
दिस इज एक्झॅक्टली इन सीझन व्हॉट ही सेड ही वुड डू, अँड एज इट वॉज इन द डेज ऑफ सोडम, so shall it be in the coming of the Son of Man, when the Son of Man shall be revealed.
हे अगदी हंगामात घडते, जे तो म्हणाला की तो करेल, आणि जसे सदोमाच्या दिवसांत होते, मनुष्याचा पुत्र प्रकट होईल तेव्हा असेच होईल. जेव्हा मनुष्याचा पुत्र प्रकट केला जाईल, पहा,
Behold, I send you Elijah the prophet before the great and terrible day of the Lord. He shall restore the hearts of the people back to the Father.
आणि पहा, परमेश्वरचा महान आणि भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेशाला तुमच्याकडे पाठवीन, तो लोकांची अंतकरणे पित्याकडे परत वळवील. पहा पहा,
And then the righteous shall walk out upon the wicked ashes.
मग नीतिमान लोक त्या दुष्टांच्या राखेवरून चालतील.
They'll burn like an oven. The earth will.
ते भट्टीसारखे जळतील. पहा, पृथ्वी देखील.
We see it's going to fall in under a volcanic spread across the earth, and the heavens will be on fire.
आम्ही पाहत आहोत की ती खाली पडणार आहे आणि ज्वालामुखी पृथ्वीवर पसरेल आणि आकाश अग्निमय होईल.
Oh, rock of ages, have mercy on me now. Amen.
युगांचा खडका, आता आमच्यावर दया कर. आणि नंतर आपण कसे आहात?
Well, one thing, you have a lady's trouble, female trouble.
असो, एक गोष्ट, आपल्याला स्त्री रोग आहे, स्त्री समस्या.
Have other things, you're nervous, just that age you get nervous, complications of all kinds.
इतर समस्या आहेत, आपण चिंताग्रस्त आहात, चिंताग्रस्त होण्याच्या वयात सर्व प्रकारचे गुंतागुंत.
But you have a desire too, that's to receive the Holy Ghost.
परंतु आपणास ही पवित्र आत्मा प्राप्त करण्याची इच्छा आहे, ते बरोबर आहे, तेच ते आहे.
You believe you're Have you confessed everything?
तुम्ही विश्वास ठेवता की तुम्ही काय तुम्ही सर्व गोष्टीची कबुली दिली आहे? आपण विश्वास ठेवता की जर मी तुमच्यावर हात ठेवला आणि देवाला ते करण्यास सांगितले तर पवित्र आत्मा येईल? तुम्ही त्यावर विश्वास ठेवता? चला प्रार्थना करूया.
Dear God, I lay my hands upon this woman in the apostolic form and ask that she receives the baptism of the Holy Ghost.
प्रिय देवा, मी या बाईवर प्रेषितांप्रमाणे हात ठेवतो आणि मागतो की तिला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळो.
In the name of Jesus Christ, may she receive it. Amen.
येशू ख्रिस्ताच्या नावे ती तो प्राप्त करो. आमेन. याबद्दल शंका घेऊ नका, ते तुझे आहे. पहा, ते तुझे आहे. ही मुलांची भाकर आहे. थोडी मजेदार भावना होती जेव्हा मी म्हणालो स्त्री समस्या, नाही का? कारण तुझीही तीच समस्या होती. आता आपणास विश्वास आहे की आपण आता बरे होणार आहात. जा, फक्त परमेश्वराचे आभार माना. आपण कसे आहात?
यू बिलीव्ह विथ ऑल युअर हार्ट.
तुम्ही तुमच्या अंतकरणापासून विश्वास ठेवता? आपला विश्वास आहे की जसे तुम्ही पूर्वी जेवत होता तसे तुम्हाला जेवता येणार आहे? ठीक आहे, जा आणि म्हणा, प्रभू तुला धन्यवाद, माझा विश्वास आहे.
The presence of the Lord.
परमेश्वराची उपस्थिती.
You believe that back trouble's going to leave you and go be well.
आपणास विश्वास आहे की तुमचा पाठीचा त्रास निघून जाणार आहे आणि आपण बरे होणार आहात?
Thank you, dear God, and God will grant.
ठीक आहे, प्रिय परमेश्वरा तुला धन्यवाद, असे म्हणत जा आणि देव ती मान्य करेल.
You believe you can be well? Lord will make you well. Won't have no arthritis. Be well and healthy.
आपण विश्वास ठेवता की आपण बरे होऊ शकता, प्रभू आपल्याला बरे करील आणि तुम्हाला संधिवात असणार नाही, बरे व निरोगी व्हाल. तुम्ही विश्वास ठेवता? जा, त्याचे आभार मना. मना, प्रभू मी मनापासून ते स्वीकारतो आणि माझा त्यावर विश्वास आहे. आपण तेथे जे बाहेर आहात यावर विश्वास ठेवता का?
यू राईट हियर, ले युअर हँड ओव्हर ऑन दॅट वुमन सिटिंग राईट नेक्स्ट टू यू देअर. Tell her the varicose veins and arthritis will leave her when she
तुम्ही तेथून तुमच्या शेजारी बसलेल्या त्या बाईवर आपला हात ठेवा. तिला सांगा वेरिकोज वेन्स आणि संधिवात तिला सोडून जाईल जेव्हा ती.
You believe you'll go be well now?
देव तुम्हाला आशीर्वाद देईल. आपला विश्वास आहे की आपण आता बरे होणार आहात?
God bless you. Go on your road and say thank you Lord Jesus.
घरी जा आणि बरे व्हा. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. आपल्या मार्गाने जाणे मना, प्रभू येशू तुला धन्यवाद. आपण कसे आहात? आपणास विश्वास आहे की तुमची स्त्री समस्या निघून जाणार आहे आणि आपण बरे होणार आहात? जा आणि मना, प्रभू धन्यवाद. आपण कसे आहात? का माझा माझा.
I know your name. I used to, when I pastored the Baptist church down Totten, Sister Dilly Totten.
मला तुझे नाव माहित आहे. मी असायचो जेव्हा मी बॅप्टिस्ट चर्चचा पाळक होतो. टोटेन, बहीण डेला टोटेन.
You're suffering with back trouble now.
आपण आता पाठीच्या समस्येने त्रस्त आहात.
It's going to be all right.
आता हे सर्व ठीक होईल.
You believe he's going to make you well?
तुम्ही विश्वास ठेवता की तो तुम्हाला बरे करणार आहे?
Remember what happened down there in the Milltown Baptist Church years ago?
आपणास माहित आहे की वर्षांपूर्वी मिल्टन टाउन बॅप्टिस्ट चर्च मध्ये काय घडले?
He's still the same God today.
तो आजही तोच देव आहे.
God bless you.
भगिनी, परमेश्वर तुला आशीर्वाद देऊ.
George Wright, where are you at? You remember?
George Wright, आपण कुठे आहात? तुम्हाला आठवते माझे कसे?
You believe I just lay my hands on you with this anointing, you believe you'll get well? Come.
तुम्ही विश्वास ठेवता जर मी या अभिषेकाने केवळ तुमच्यावर हात ठेवले तर आपण बरे व्हाल, असा विश्वास आहे का? इकडे या.
In the name of Jesus Christ, may she be healed. Amen. Have faith.
येशू ख्रिस्ताच्या नावात ती बरी होवो. आमेन. विश्वास ठेवा.
What do you all believe with all your heart?
ठीक आहे, आपण सर्व आपल्या अंतकरणापासून विश्वास ठेवता.
नाउ हाउ वेल दॅट ब्रिंग्स ओल्ड मेमरीज टू सी दॅट लेडी. आय कॅन्ट थिंक ऑफ हर नेम येट, बट आय टॉटन टॉटन दॅट्स राईट.
आता त्या स्त्रीला पाहून जुन्या आठवणी कशा ताज्या झाल्या आहेत. मी अजूनही तिचे नाव आठवू शकत नाही, परंतु मी टोटेन टोटेन हे बरोबर आहे.
ओ यस, हर डॉटर वॉज बर्टी, दॅट्स राईट, दॅट्स एक्झॅक्टली राईट.
होय, तिची मुलगी बर्टी होती, ते बरोबर आहे, ते अगदी बरोबर आहे.
डोंट थिंक आय एम बियॉन्ड माय सेल्फ, आय एम जस्ट काइंड ऑफ अ लिटल, यू नो, इट्स काइंड ऑफ अ,
मी माझ्या अवाक्याबाहेर आहे असे समजू नका. मी फक्त एक लहान आहे, तुम्हाला माहिती आहे, हे एक प्रकारचे आहे.
आय कॅन एक्सप्लेन इट, बट युअर बॅक ट्रबल इज गॉन लेडी, गो प्रेज द लॉर्ड, से थँक यू.
मी हे समजावून सांगू शकत नाही बाई, पण तुझा पाठीचा त्रास दूर झाला आहे. जा आणि परमेश्वराची स्तुती कर आणि मन, प्रभू तुला धन्यवाद.
यू बिलीव योर हार्ट ट्रबल विल बी ऑलराइट टू,
तुम्हाला विश्वास आहे की तुमच्या हृदयाची समस्या ही ठीक होईल.
जस्ट गो रिजॉइस एंड से थँक यू लॉर्ड जीसस एंड बिलीव.
फक्त जा, आनंदित व्हा आणि मना प्रभू येशू धन्यवाद, आणि यावर विश्वास ठेवा. ठीक आहे, आता विश्वास ठेवा, संशय करू नका. या बाई,
यू बिलीव विथ ऑल युअर हार्ट,
तुम्ही तुमच्या अंतकरणापासून विश्वास ठेवता.
गॉट मेनी थिंग्स रॉंग विथ यू,
तुमच्या बरोबर अनेक समस्या आहेत.
यू गॉट बॅक ट्रबल टू,
आपल्याला पाठीचाही त्रास झाला आहे.
यू बिलीव इट गॉड्स गोना मेक यू वेल, ऑलराइट, जस्ट गो रिजॉइस इन दैट, दैट्स हिम दैट मेक्स यू फील दैट वे.
तुमचा विश्वास आहे की देव तुम्हाला बरे करणार आहे. ठीक आहे, फक्त जा, आनंद करा. तोच आहे जो तुम्हाला असा अनुभव देत आहे. प्रभूचे आभार मना बहिणी, परमेश्वर तुला आशीर्वाद देव. हाय मुला, आपणास विश्वास आहे की देव त्या मुलाची अस्वस्थता बरी करणार आहे आणि ते बरे करील. आपण यावर विश्वास ठेवता. ठीक आहे. हाय मित्रा, मला तुझ्याशी हात मिळवू दे.
Dear God, take that evil thing off of this little boy and may he live and be normal in Jesus' name.
प्रिय देवा, या लहान मुलापासून ती वाईट गोष्ट काढून टाक आणि तो जगेल आणि सामान्य होईल. येशूच्या नावामध्ये आमेन. भावा, देव तुम्हाला आशीर्वाद देऊ.
You believe that, don't you? Get all right. Don't doubt it all.
आपण असा विश्वास ठेवता नाही का? तू पूर्ण बरा होशील, अजिबात शंका घेऊ नको. शक्तिशाली तरुणाला हृदय विकाराचा त्रास आहे, तुमचा विश्वास आहे की देव तुम्हाला बरे करील. जा, म्हणा प्रभू मला बरे केल्याबद्दल तुला धन्यवाद. आपणास विश्वास आहे की देव पोटाचा त्रास बरा करील आणि तुम्हाला बरे करील. जा, आनंदित व्हा आणि म्हणा प्रभू तुझा धन्यवाद.
He's still God, isn't he?
तो अजूनही देव आहे, तो नाही का?
All thing you have to do is just believe. Isn't that right?
तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे फक्त विश्वास ठेवा, ते बरोबर नाही का?
You believe the Son of Man in the last days?
आपण या अंतिम दिवसात मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवता काय?
Something happened here a few minutes ago and I can't find to find where it was at. Somebody had faith and done something.
काही मिनिटांपूर्वी येथे काहीतरी घडले होते आणि मी करू शकत नाही, हे कुठे आहे ते शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. कोणीतरी विश्वास ठेवला आणि काहीतरी केले. किंवा कदाचित मी त्यांना पुढच्या रविवारी घेईन किंवा जेव्हा घेऊ शकेन. आपण आहात, ते पूर्ण तेथे आहे.
यू बिलीव गॉड कॅन हील दॅट हार्ट ट्रबल, make you well, heal your daughter out there with you believe it?
आपण आपला हात वर केला आहे, आपणास विश्वास आहे की देव तो हृदयाचा त्रास बरे करू शकतो, तुम्हास बरे करू शकतो, आपल्या मुलीला बरे करू शकतो. तुमचा विश्वास आहे का?
Mrs. Neff, you believe it, God?
येथे सौ नेफ, तुमचा विश्वास आहे की देव?
Leo Neff. I don't know you. That's who you are. You got heart trouble, your little daughter's got a kidney trouble. You believe she's going to get well?
लिओ नेफ, मी तुम्हाला ओळखत नाही, परंतु तो तूच आहेस. आपल्याला हृदयविकाराचा त्रास झाला आहे आणि आपल्या लहान मुलीला मूत्रपिंडाचा त्रास झाला आहे. आपला विश्वास आहे की ती बरी होणार आहे.
Your faith makes you whole.
तुमचा विश्वास तुम्हाला बरे करतो. अंतकरणापासून विश्वास ठेवा. आपण तेथे मागे तलावाच्या मध्ये पोटाच्या त्रासाने तेथे उभे आहात. येशू ख्रिस्त तुम्हाला बरे करतो. तुमचा विश्वास आहे.
He's the same yesterday, today, and forever.
तो काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे.
Let's lay our hands over on each other now.
आपण आता एकमेकांवर हात ठेवूया.
Oh, think of the hour where we're at. Think of the time.
अरे आपण ज्या समयात आहोत त्या समयाचा विचार करा.
Think that we're in the very presence of Jesus Christ, the Son of God.
असा विचार करा की आपण येशू ख्रिस्त देवाचा पुत्र याच्या अगदी उपस्थितीत आहोत.
He promised he would do this in the last days.
त्याने वचन दिले आहे की शेवटल्या दिवसांत तो हे करील.
I got hands laying on these handkerchiefs.
मी या रुमालांवर हात ठेवित आहे.
Dear God, I pray that you'll bless these handkerchiefs to the healing of the people's bodies. Through Jesus Christ's name.
प्रिय परमेश्वर, आम्ही प्रार्थना करीतो की तू लोकांच्या शरीरांना बरे करण्यासाठी या रुमालांना आशीर्वाद दे. येशू ख्रिस्ताच्या नावाद्वारे.
Now with your hands on one another, each one of you. Are members of the body of Christ.
आता एकमेकांवर हात ठेवून तुम्ही प्रत्येक जण ख्रिस्ताच्या शरीराचे सदस्य आहात.
The same Holy Spirit that promised to reveal the secrets of the hearts and do these things, he is in you.
तोच पवित्र आत्मा ज्याने अंतकरणांतील रहस्य प्रकट करण्याचे व या गोष्टी करण्याचे अभिवचन दिले आहे तो तुमच्या मध्ये आहे.
You are part of him and he's a part of you.
तुम्ही त्याचा एक भाग आहात आणि तो तुमचा एक भाग आहे.
Now he said this. These signs shall follow them that believe that you.
आता त्याने हे म्हटले, विश्वास ठेवणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील, ते तुम्ही आहात.
If they lay their hands on the sick, they shall recover.
जर ते त्यांचे हात आजाऱ्यांवर ठेवतील ते बरे होतील.
Now don't pray for yourself, pray for the one that you got your hands on, because they're praying for you.
आता स्वतःसाठी प्रार्थना करू नका. ज्याच्यावर आपण हात ठेवला आहे त्याच्यासाठी प्रार्थना करा, कारण ते तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहेत.
Now let's pray together and may there not be a feeble person in this building.
आता एकत्र प्रार्थना करूया आणि या इमारतीत येथे एकही अशक्त व्यक्ती नसावा.
Why would we wait any longer, my dear brother, sister? Here it is. The Holy Spirit, God, right here, the very thing we've talked about.
माझ्या प्रिय बंधू भगिनी, आपण काय अधिक वाट पाहावी? पवित्र आत्मा देव येथे आहे, ज्या गोष्टीविषयी आपण बोललो आहोत.
Dear Jesus, we are recognizing your presence.
Priya Yeshu, ami tujhi upasthiti samjat ahot.
You brought that little baby back to life the other day after being dead by the prayer of faith.
Vishwasacha prarthanene apan tya lahan mulala melyanantar dusrya divshi punna jivant keli.
Dear God, there's many here we couldn't get to, the time's passing, but they got their hands on one another. They're believers.
Priya Deva, ethe ase barech ahet jyancha paryant ami pohochu shaklo nahi. वेळ जात आहे, परंतु त्यांनी त्यांचे हात एकमेकावर ठेवले आहेत. ते विश्वासणारे आहेत.
We're sitting in the presence of the Lord Jesus Christ, raised from the dead, the same yesterday, today, and forever.
आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीत बसलो आहोत. तो मरणांतून उठला आहे, तो काल आज आणि युगानुयुग सारखा आहे.
Satan, you are defeated. Jesus Christ defeated you.
सैताना तू पराभूत झाला आहेस. येशू ख्रिस्ताने तुला पराभूत केले आहे.
He rose from the dead and stands among us tonight, vindicating this message of the last days.
तो मेलेल्यांतून उठला आणि आज रात्री आमच्यामध्ये अंतिम दिवसांच्या या संदेशाचे समर्थन करीत आहे.
Come out of this people. Leave them in the name of Jesus Christ.
या लोकांमधून बाहेर ये, येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांना सोड.
In my name they shall cast out devils, and you are cast out in the name of Jesus Christ. Leave this congregation.
माझ्या नावाने ते भूते काढतील आणि तुला बाहेर टाकले आहे. येशू ख्रिस्ताच्या नावाने ही मंडळी सोडून जा.
एव्हरी वन ऑफ यू नाउ दॅट एक्सेप्ट्स योर हीलिंग स्टँड ऑन योर फीट. एव्हरीबॉडी दॅट एक्सेप्ट्स हीलिंग स्टँड ऑन योर फीट.
आता आपल्यातील प्रत्येक जण ज्यांनी आपले आरोग्य स्वीकारले आहे आपल्या पायांवर उभे राहा. प्रत्येक जण ज्यांनी आरोग्य स्वीकारले आहे आपल्या पायांवर उभे राहा.
रेज योर हँड्स अँड गिव हिम प्रेज.
आता आपले हात वर करा आणि त्याची स्तुती करा.
I now accept my healing. Say that to God.
मी आता माझे आरोग्य स्वीकारतो असे देवाला म्हणा.
I now accept my healing.
मी आता माझे आरोग्य स्वीकारतो.
You are the same yesterday, today, and forever, Christ.
तू काल आज आणि युगानुयुग सारखाच ख्रिस्त आहेस.
I now believe you.
मी आता तुझ्यावर विश्वास ठेवतो.
Help thou my unbelief.
तू माझ्या अविश्वासात मदत कर.
Amen.
Amen.
I will praise him. I will praise him. Praise the Lamb for sinners slain. Give him glory, all ye people, for his blood has washed away each stain. Don't you love him?
आपण त्याच्यावर प्रेम करीत नाही का?
Let's praise him.
तर मग त्याची स्तुती करूया.
Everybody with your hands up, give him praise. While the brother comes.
सर्वजण आपले हात उंचावून त्याला स्तुती देतील जेव्हा भाऊ आम्हाला निरोप देण्यास येथे येत आहेत.